शुभ प्रभात मित्रांनो, आम्ही काही क्षणाकरिता तसेच उभे राहूया. प्रिय परमेश्वरा, जसे आम्ही ह्या जीवनाच्या रेटारेटीत आणि घाई गर्दीत पुढील थोड्या क्षणाकरिता किंवा तासाकरिता थांबलेले आहोत, जे काही असेल ते जे तू आम्हाकरिता दिलेले आहेस, स्तुती देण्याकरिता आणि तुला गौरव देण्याकरिता, तुझे वचन प्रचार करण्याकरिता, तुला अधिक चांगले जाणून घेण्याकरिता, त्याकरिता ह्या सकाळच्या वेळेस आम्ही एकत्र झालेले आहोत. आम्ही तुझे आभारी आहोत परमेश्वरा, कारण तेथे असे लोक आहेत जे तयार आहेत आणि त्यांनी स्वतःला मनापासून तयार केले आहे येऊन ऐकण्याकरिता. परिस्थितींची आणि वेळेची तमा न बाळगता आणि ज्यामध्ये आम्ही राहत आहोत ते अजूनही विश्वास धरतात आणि आम्ही त्यांच्याकरिता तुला धन्यवाद देतो. परमेश्वरा, आम्ही तुझे आभारी आहोत तुझ्या महान दैवी आरोग्य देणाऱ्या सामर्थ्याकरिता, तुझ्या वचनाच्या अभिवचनाकरिता. कशा प्रकारे आमची हृदय उचंबळून येतात जेव्हा आम्ही या साक्षी ऐकतो. सर्व प्रकारचे क्लेश जे मनुष्याच्या लेकरांवर आणले जातात आणि तुझी कृपा आणि तुझे सामर्थ्य आणि तुझ्या अभिवचनाने त्यांना बरे केले आहे आणि ते येथे आहेत साक्ष देत परमेश्वराला धन्यवाद देत. आम्ही याकरिता तुझे आभारी आहोत आणि आता आम्ही कदाचित आज संदेश ऐकू जो तू आम्हाकरिता ह्या घटकेस पुरवला आहेस. जसे आम्ही तुझ्या वचनात वाचू, तू आम्हाला त्याचा संदर्भ देशील जे आम्ही वाचू. सर्व गोष्टी तुझ्या इच्छेप्रमाणेच केले जाओ, कारण आम्ही ते येशूच्या नावात मागतो. आमेन. आपण बसू शक. हे एक अहोभाग्य आहे येथे सकाळी उपस्थित राहण्यात. तुम्हा सर्वांकरिता मी खूपच आनंदी आहे आणि बंधू वुड्स, बंधू रॉय रॉबर्टसन, आणखीन दुसरे बंधूजन ज्यांनी गेले 2 दिवस विश्वासाने काम केले आहे ह्या इमारतीला वातानुकूलित करण्याच्या उद्देशाकरिता, कारण गेल्या रविवारी त्यांनी पाहिले की कशा प्रकारे तुम्हाला कष्ट झाले आणि त्यांच्याजवळ मंडळीच्या धनकोशात थोडेसे पैसे होते आणि ते काम करण्यास गेले आणि त्यांनी ते कार्यास लावले की ज्यामुळे तुम्हाला आराम मिळू शकेल त्या पैशांद्वारे जे तुम्ही अर्पण म्हणून दिले होते. संदेश ऐकत असताना तुम्ही आरामाने बसू शकाल. पूर्वी होते त्यापेक्षा आज अधिक थंडदायक आहे. म्हणून आम्ही परमेश्वराचे कृतज्ञ आहोत आणि तुम्हा लोकांचेही या सुसंधीकरिता आनंद वाटतो. बंधू रॉय बॉर्डर्स त्यांना काहीसे मागे, ह्या सकाळी त्यांना मागे बसायचे होते आणि मी त्यांना त्यांचे आसन पुढे घेण्यास सांगितले आणि येथे काही सेवकांबरोबर बसण्यास सांगितले, परंतु त्यांनी तसे केले नाही. जसे तुम्ही सर्वजण जाणता, सेवा क्षेत्रात ते आमचे प्रतिनिधित्व करतात. म्हणून त्यांच्या उपस्थितीने आनंद वाटला आणि पुष्कळसे दुसरे सेवक आणि मित्रजण. या आठवड्यामध्ये मी विचार करीत होतो आणि म्हणालो, जेव्हा मी तेथे खाली जाईन रविवारी प्रत्येक सेवकाची ओळख करून देईन, प्रत्येक व्यक्तीची. परंतु जेव्हा तुम्ही येथे येता तेव्हा तुम्ही संदेशामध्ये इतके मशगूल होता की तुम्ही सर्व काही विसरून जाता जवळजवळ. म्हणून हे असे होते. आता मला एरिझोना येथे परत जाणे भाग आहे. मी पुढच्या सोमवारी परत जाणे भाग आहे एका आठवड्याकरिता. तुसान येथे परत जाणे, लेकरांना तेथे शाळेत नेण्याकरिता, आणि त्यानंतर मी पुन्हा परत येत आहे आणि माझी पत्नी तेथे अगोदर हजर असणे भाग आहे. सुरुवात करण्याकरिता, लेकरांची नोंदणी करण्याकरिता, शाळा सुरू होण्यापूर्वी 2 आठवडे, आणि मी नंतर मी थोड्या काळाकरिता पुन्हा येथे परत येणार आहे. आणि आता हा माझ्या सुट्टीचा काळ आहे. जसे तुम्ही जाणता, मी डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून आणि जुलै पासून प्रचार केला आहे. आता परमेश्वराची इच्छा असेल आणि कोणते विशेष बोलावणे नसताना हा एक समय आहे की मी माझी विश्रांती घेतो, माझी सुट्टी, मी शिकारी करिता जातो. आणि मी आता जर प्रभू मला कोणत्या तरी दुसऱ्या गोष्टी करिता बोलावील तर त्या गोष्टी दृश्याच्या बाहेर असतील. परमेश्वर नेहमीच प्रथम आहे आणि इच्छा आहे त्याने प्रथमच असायला हवे आणि तुम्ही सुद्धा इच्छिता त्याने प्रथमच असायला हवे. परंतु जर नंतर दुसरे विशेष बोलावणे नसेल आणि त्याची इच्छा असेल, तेच काय मी करणार आहे आता पुढील काही महिन्यांकरिता, की शिकारी करिता जाणार आहे. आता मला विश्रांती घेण्याकरिता मी तुम्हाला समजू शकत नाही, जग कधीच जाणू शकणार नाही की मला कशा प्रकारच्या अनुभवातून त्याबरोबर जावे लागते, समजले? आणि ते खूपच केवळ त्रासदायक आहे, यात काही आश्चर्य नाही. प्रभूने त्याच्या शिष्यांना सांगितले, जेव्हा तो त्यांच्या बरोबर बोलत असताना, या थोडे वेगळे होऊन अरण्यात जाऊ, थोडीशी विश्रांती घेऊ. समजले? मला त्याची अधिक जाणीव झाली प्रत्येक दिवशी, आणि विशेष करून जसे माझे दिवस या पृथ्वीवर अधिक होत आहेत. तुम्ही पहा, जसं मी वृद्ध होत आहे तुम्हाला त्याची जाणीव होते. तुम्ही ऐकत आहात आमच्या पाळताला त्या गोष्टीसाठी सुद्धा आमेन म्हणताना. हो, आम्ही सुद्धा अनुभवू शकतो की 50 ओलांडल्यानंतर आम्ही तरुण मुलांप्रमाणे नसतो. आता आमच्याकडे थोडाच वेळ उरलेला आहे. आम्ही खूपच कृतज्ञ आहोत ह्या साक्षींकरिता ज्या आम्ही नुकत्याच ऐकलेल्या आहेत. माझी पत्नी काल श्रीमती वूड यांच्या घरी होती जेव्हा काही लोक खालून अलाबामा येथून आले, कोठेतरी तेथून खाली, आणि त्या महान गोष्टींबद्दल बोलत होते ज्या प्रभूने त्या सभेमध्ये केल्या. छोटी बालके बरी केली गेली आणि निरनिराळ्या गोष्टींविषयी आणि इतक्या पुष्कळ गोष्टी की ओहो, त्यामुळे खूपच वेळ जाईल त्या गोष्टी सांगण्याकरिता. नंतर मला हे सुद्धा स्मरण करायला हवे की मी विश्वास करतो त्यांच्यापैकी कोणीतरी मला सांगितले की बहीण लार्सन येथे होती 2 रविवारांपूर्वी एका लहान बालका बरोबर. मला माहीत झाले नसते, परंतु मी विश्वास करतो ते म्हणाले ते तिची नातवंडे होती, कदाचित समर्पणाकरिता असेल. तेथून शिकागो मधून घेऊन आली. ती स्त्री आमच्याकरिता खूपच आस्थेवाईक होती आणि आम्ही तिची दाद देतो. आणि तिने एक लहान बालक शिकागो येथून आणले समर्पण करण्याकरिता, जे करण्याकरिता तिच्याकडे अगदी थोडाच वेळ होता, मला वाटते समर्पण करण्याकरिता. परंतु तिला रस आहे ह्या बालकात की ते प्रभूला समर्पण केले जावे. म्हणून जर बहीण लार्सनची इच्छा असेल, मी जोपर्यंत बोलत आहे, जर ती त्या बालकाला वर घेऊन येईल ह्या समर्पणाच्या कार्यक्रमाकरिता, आणि त्यानंतर कदाचित जोपर्यंत ती तयारी करीत असताना मी ते सांगू इच्छितो, हा एक अति कठोर संदेश झालेला आहे जो मी कधी तयार करण्याचा प्रयत्न केला. त्या कालच्या रात्रीपर्यंत ह्या आठवडाभर मी त्या खोलीमध्ये जात असे, मी एका बाजूला बसण्याचा प्रयत्न करीत असे. दूरध्वनीचे बोलावणे आणि इतर गोष्टी नंतर काहीतरी माझ्या मनामध्ये घेण्याचा प्रयत्न करीत ह्या घटकेकरिता. आणि जेव्हा मी जात असे, मी हे सुद्धा करू शकत नव्हतो. माझे मन पूर्णपणे रिकामे होते. आणि काल मी तळघरात गेलो. मी विचार केला खूपच उष्णता जाणवते, म्हणून मी खाली तळघरात गेलो. तेथे खाली बसलो आणि मी बायबल घेण्याचा प्रयत्न केला आणि वाचण्याचा, आणि मला झोप लागली. नंतर मी उठून बसत असे आणि पाणी पीत असे आणि मला हलवण्याचा प्रयत्न करीत असे आणि बाहेर जात असे आणि सभोवती चालत असे, पायरीवर बसत असे. कोणीतरी जवळून आले आणि मला माझ्या शर्ट काढलेल्या अवस्थेत पाहिले. पायरीवर बसलेलो असताना खूपच उकडत होते. त्यांनी हात हलवला, मला ठाऊक नाही त्यांनी हात हलवला की नाही. कोणीतरी, ते कोणीतरी असू शकेल येथील या शहरातील स्थानिक लोकांपैकी किंवा कोणीतरी मंडळीतील व्यक्ती असू शकेल. माझ्या दिशेने हात हलवला आणि मी इतका विचारात गढून होतो. मी केवळ त्या कारकडे दृष्टिक्षेप टाकला जी निघून गेली. मी हात हलवला. गेल्या रात्री मी कार घेतली आणि वर गेलो चार्ल्स टाउनच्या दिशेने काहीतरी मिळवण्याच्या प्रयत्नात. तो प्रभू असे वाटत होते की मला काहीतरी सांगू इच्छित आहे, परंतु मी सैतान माझ्या मार्गात उभा राहण्याचा प्रयत्न करीत होता ते करण्यापासून, मला विचलित करण्याकरिता. म्हणून मी विचार केला, ठीक आहे, जर तो तसे करतो मी केवळ थांबून राहण्याचे काम करणार, केवळ प्रतीक्षा करत राहणार, दरवाजावर भडीमार करीत जोपर्यंत तो उघडेपर्यंत. म्हणून नंतर केवळ त्या थोड्या क्षणापूर्वी किंवा केवळ या सकाळी 7 वाजल्यानंतर थोड्या वेळाने मी खरोखरच लवकर उठलो होतो. काल थोडासा आजारी प्रयत्नात मी काही मक्याचे दाणे खाल्ले जे मला निवळ मानवले नाही, खरोखरच उष्णता असल्यामुळे. आणि मी त्यापासून मुक्तता मिळवण्याच्या प्रयत्नात असताना आणि नंतर या सकाळी सुमारे 8 वाजता असे घडले की मी एक शास्त्रवचन घेतले ज्याने मला अत्यंत विस्मयचकित केले. आणि मी पुन्हा त्या शास्त्रवचनाकडे दृष्टी टाकली आणि पुन्हा त्याने मला अत्यंत विस्मयचकित केले. आणि ते मी शास्त्रवचनांमधून शोध करीत गेलो आणि केवळ थोड्या वयापूर्वी मी त्यामध्ये गेलो. म्हणून ते कदाचित प्रभूला आमच्याकरिता एक संदेश द्यायचा असेल ह्या सकाळच्या वेळेस, जो सैतानाने आमच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही त्या छोट्याला येथे आणाल काय, भगिनी लार्सन? परमेश्वर त्यांच्या बरोबर असो आणि त्यांना सहाय्य करो. आता मी तुम्हाला ठेवित आहे गेल्या रविवारी दोन दिवस आणि मला वाटते किंवा दोन सभांकरिता सकाळी आणि संध्याकाळी आणि तुम्हाला त्यामुळे फार कठीण वाटत आहे. मला कळून आले की ते तुमच्यापैकी काहींना खूप दूरचा प्रवास करणे भाग पडते आणि कामाचा एखादा दिवस चुकतो आणि इत्यादी इत्यादी. म्हणून जरी आम्ही रविवार सोमवार एक आठवडा सोडणार आहोत, मी केवळ पुढच्या रविवारी करिता सभेची घोषणा करीन. प्रभूची इच्छा असेल तर समजले, जर मंडळीची इच्छा नसेल तर ह्या रात्री करिता येथे राहण्यासाठी. पहा, ते तुमच्यावर आहे. येथे तुमच्यापैकी पुष्कळ जण आहे. खरे तर किती लोकांना आज रात्री येथे असणे पसंत राहील आपण पाहूया. आज रात्री सभा असणे. आता खरे तर पुढच्या रविवार असण्यापेक्षा तुमचे हात वर करा. पुढच्या ओहो, ते अगदी जवळ असल्याप्रमाणे आहे. काय म्हणता बेन ब्रायंट म्हणतात आणि रात्री त्यांच्यापैकी दोन असू द्या. आता बेन, माझ्याकडे संदेश आहे जो दीर्घ का चालेल या सकाळच्या वेळेस, परंतु मी जाणत नाही केवळ कसे आणि मला ठाऊक आहे मंडळीची नियमावली बनवण्यात मीच मदत केली, परंतु तेथे त्यामध्ये जर तुम्ही लक्षात घ्याल, मी म्हणालो मी ध्वनिफीत बनवित असल्या खेरीज. समजले, म्हणून हे ध्वनिफीत केले जात आहे. म्हणून शक्यतो आम्ही दोन्ही वेळेस परत येण्याचा प्रयत्न करूया, आज रात्री आणि पुढच्या रविवारी जर प्रभूची इच्छा असेल तर. आता जर तुम्हाला या आठवड्यात एक संदेश मिळत नसेल तर मग तुम्ही पुढच्या रविवारी या. मला मुळीच आवडत नाही तुम्हाला तशा प्रकारे दोन वेळेस यावे लागते म्हणून, परंतु मला वाटते आमच्याकडे केवळ अगदी थोडासाच अधिक वेळ उरला आहे आणि केवळ ध्यानात ठेवा. जर काळ पुढे जाईल तर आम्हाला अशा प्रकारची संधी फार जास्त काळ मिळणार नाही. समजले, लक्षात ठेवा काहीतरी घडेल. एकतर कायदा आम्हाला मनाई करेल किंवा सैतान तुम्हामध्ये कार्य करील आणि तुम्हाला विखरून टाकेल. ते नेहमीच तशा प्रकारे घडले. समजले, काहीतरी घडेल. म्हणून आपण प्रत्येक मिनिटाकरिता कृतज्ञ होऊया की आम्ही एकत्र आहोत. तेव्हा आता त्यांच्याकरिता जे तुम्ही परत आपल्या घरी जाणार आहात, आज रात्र ते गेल्या रविवारच्या रात्रीप्रमाणे असेल. माझ्याकडे किंचित छोटासा संदेश होता आणि म्हणून तुम्हाला तो ध्वनिफीतीवर हवा असेल का, आम्ही जरूर तुम्हाला ध्वनिफीत पाठवून देऊ. जर तुम्हाला परत घरी जायचे असेल तर, किंवा नसेल, मी आज रात्री प्रचार करणार आहे. जर प्रभूची इच्छा असेल तर, मी काल एक टिप्पणी केली किंवा कालच्या दिवसाच्या पूर्वीच्या दिवशी एक छोटासा संदेश मी खाली लिहून घेतला कोणत्या तरी गोष्टीच्या स्मरणापासून आणि तो फार काळापासून आहे. तेथे दोन संदेश आहेत, जरी तो काहीसा दोन्हीच्या मध्ये त्यांच्यापैकी एक आहे. एक गळणारा हौद किंवा दुसरा वाऱ्यांना पेरणे आणि एका वावटळीची कापणी करणे. केवळ एक सुवार्ता संदेश ह्या सकाळच्या वेळेस शिकवणीकीचा आहे आणि म्हणून आज रात्री मी एकतर ह्यावर बोलेन, वाऱ्यांना पेरणे आणि वावटळीची कापणी करणे, किंवा एक हौद जो गळत आहे. आणि ह्या सकाळी मी ह्या पवित्र लिखाणामधून वाचू इच्छितो. तुम्ही आरामशीर आहात ना, म्हणा आमेन. फारच छान. आता माझी इच्छा आहे की तुम्ही बायबल मधून माझ्या बरोबर होशेचे पुस्तक उघडावे, तुमची ज्यांची वाचण्याची इच्छा आहे, आणि आपण काही वचने वाचूया. होशे याच्या पुस्तकाच्या 6 अध्यायामधून तो संदेश. आणि आपण उभे राहूया. प्रिय परमेश्वरा, आम्ही अपात्र आहोत हे पुस्तक आमच्या हातात घेण्याकरिता, कारण आम्ही शास्त्रामध्ये वाचतो की कोणीही मनुष्य स्वर्गात किंवा पृथ्वीवर किंवा पृथ्वीच्या खाली पात्र नव्हता किंवा पुस्तक घेण्यास सुद्धा किंवा त्यावर बघण्यास सुद्धा. ओ, आणि तेथे एक आला जो की एका घात केलेल्या कोकऱ्याप्रमाणे होता. त्याने पुस्तक घेतले कारण तो लायक होता आणि त्याने ते सिक्के फोडले. आणि आज सकाळी आम्ही त्याच्याकडे पाहत आहोत हे संदर्भ प्रकट करण्याकरिता जे पुस्तकात लिहिलेले आहेत, कारण ते पुस्तक आहे सोडवणुकीचे आहे. ज्या सर्वांना सोडवून घेतले आहे ते त्या पुस्तकात लिहिलेले आहेत. आम्हाला आमची योग्य जागा सापडो ह्या सकाळी ह्या वेळेत ज्यात आम्ही राहत आहोत. कारण ते आम्ही येशूच्या नावात मागतो. आमेन. आता या, आपण यहोवाकडे परत जाऊ, कारण त्याने आम्हाला फाडले आहे आणि तोच आम्हाला बरे करील. त्याने हाणले आहे आणि तोच आम्हाला पट्टी बांधेल. दोन दिवसानंतर तो आमचा स्वीकार करील. तिसऱ्या दिवशी तो आम्हाला उठवील आणि आम्ही त्याच्या समोर जिवंत राहू. नंतर आम्हाला समजेल जर आम्ही यहोवाला जाणायला झटत जाऊ. त्याचे पुढे जाणे पहाटेसारखे सज्ज आहे आणि तो आमच्याकडे पावसाप्रमाणे येईल, जसा शेवटचा आणि पहिला पाऊस पृथ्वीवर पडतो. हे इफ्राईमा, मी तुला काय करू? हे यहूदा, मी तुला काय करू? कारण तुमचे चांगुलपण सकाळच्या मेघाप्रमाणे आहे आणि पहाटेच्या दवबिंदू सारखे आहे, जे लवकर सुकून जाते. त्याकरिता मी त्यांना संदेशाद्वारे तोडले आहे. मी आपल्या मुखाच्या वचनांनी त्यांना वधले आहे. तुझे न्याय पुढे जाणाऱ्या प्रकाशासारखे आहे, कारण मला दयेची आवड आहे आणि यज्ञाची नाही, आणि होमार्पणापेक्षा परमेश्वराच्या ज्ञानाची अधिक आहे. परंतु त्यांनी मनुष्यप्रमाणे कराराचे अतिक्रमण केले आहे. ते माझ्या विरुद्ध कपटीपणाने वागले आहेत. गिलाद त्यांचे शहर आहे, जे अधर्म करतात आणि ते रक्ताने दूषित झालेले आहे. आणि लुटारूंच्या टोळ्या जशा एका मनुष्यासाठी दबा धरून बसतात, त्याचप्रमाणे याजकांची टोळी संमती दिल्याप्रमाणे वध करतात, दुष्ट कर्मे करतात. मी इस्रायलच्या घराण्यामध्ये एक भयंकर गोष्ट पाहिली आहे. तेथे इफ्रायमाचा व्यभिचार आहे. इस्रायल विटाळलेला आहे. हे यहुदा, तू सुद्धा, त्याने तुझ्याकरिता कापणीचा हंगाम पाठवला आहे. जेव्हा मी माझ्या लोकांचा पाडाव केलेले परत आणीन. प्रभू येशू, यापासून तू आम्हाला संदर्भ काढून दे तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे, जो उद्देशित आहे, जसे आम्ही पुढे तुझ्यावर अवलंबून राहतो. येशूच्या नावात आमेन. आणि ह्या सकाळी माझा विषय हा आहे, तुमचा दिवस आणि त्याचा संदेश ओळखणे. आम्ही बघतो गेल्या रविवारच्या पाठामधून, जसे आम्ही शिकवले करण्यांचा सण, आणि मी आता तुमचे लक्ष केंद्रित करू इच्छितो. समय इस्रायलाचा समय परमेश्वराच्या घड्याळामध्ये. आज आम्ही यावर रविवारच्या शाळेच्या पाठाप्रमाणे हाताळणार आहोत. माझी इच्छा आहे तो तुम्ही जाणावा आणि ओळखावा. तो समय ज्यात आम्ही राहत आहोत तो जवळजवळ नुकताच आम्ही संपवणार आहोत, जसे तुम्ही पाहता. आणि त्यानंतर ह्याद्वारे तुम्ही जाणले पाहिजे ती नेमकी घटका आणि समय आणि ते चिन्ह आणि संदेश जो तुम्हाला प्राप्त होणार आहे. आता जशी आम्ही गेल्या रविवारी सुरुवात केली, आम्ही बोलत होतो करण्यांचा प्रचार करण्याबद्दल, बायबल मधील शेवटचे सात करणे. आणि मला माझ्या स्वतःशी मी विचार केला, ते प्रकट केले जातील ज्याप्रमाणे निव्वळ शिक्क्यांचे झाले. परंतु मी अवलोकन केले आहे, ह्या प्रत्येक उघडण्याच्या वेळी तेथे एक विलक्षण गोष्ट घडली आहे. आणि ज्याप्रमाणे आम्ही सात मंडळांचे युग प्रचार केले, ते इतके परिपूर्ण होते की स्वयं पवित्र आत्मा खाली उतरला आमच्या मध्ये आणि त्याने ते शाबित केले आणि ते वर्तमानपत्रात दिले गेले आणि सर्व राष्ट्रभर ते पसरले आणि ते आकाशात चंद्रामध्ये दाखवले गेले. आणि आम्हाला ते दाखवले गेले आठवडे आणि महिन्यांच्या अगोदर ते घडण्यापूर्वी, की ते त्याच प्रकारे आहे जसे ते असायला हवे, परिपूर्णपणे. येथे या टॅबरनॅकल मध्ये त्याने ते परिचित करून दिले. येथे पुढे त्या समयात त्याने ते परिचित करून दिले. चंद्रावर आणि सूर्यावर त्याने ते परिचित करून दिले. आणि राष्ट्रांच्या योग्य अवस्थेत या समयामध्ये त्याने ते परिचित करून दिले. जसे धर्म सत्तेच्या अधिकाऱ्याने रोम सोडले आणि तो पॅलेस्टाईन येथे परत गेला. मानले गेल्याप्रमाणे तो पहिला पोप होता पूर्वीपासून, ते दावा करतात पेत्र पोप असल्यापासून. आता ते इतके विलक्षण होते. नंतर आम्ही बघतो सात शिक्कांपूर्वी ज्याच्यामध्ये सर्व रहस्य दडलेली होती. मला माहित नसताना मी काय फळ्यावर रेखाटित होतो त्या मंडळांच्या युगांकरिता मी कधीही नाही, परमेश्वर जाणतो. केवळ दर्शनाद्वारे मी ते रेखाटले, ते न जाणता की परमेश्वर एक वर्ष आणि सहा महिन्यानंतर ते आकाशांमध्ये शाबित करणार होता. चंद्राच्या द्वारे आणि न कळत सर्व राष्ट्रीय वर्तमानपत्रांमध्ये जाहीर करणार होता. मला ते ठाऊक नव्हते की तेथे चंद्रामध्ये गूढमय रित्या अंधकार होणार होता. हे लौदिकियाचे युग दर्शविण्याकरता. आता वर्तमानपत्रात तुम्हाला फक्त सहा युगच सापडतात. याचे कारण की लौदिकिया मंडळी संपूर्णपणे अंधारात गेली. आणि जर तुम्ही त्याचा आत्मिक संबंध लक्षात घ्याल, जसे परमेश्वराने ते आकाशात दर्शविले, जेव्हा मी ते येथे पृथ्वीवर दाखविले मी केवळ एक छोटीशी जागा सोडली. जसे तुम्ही पाहता केवळ एक छोटीशी प्रकाशाचा अंश, ते केवळ पृथ्वीवरील खरे निवडलेले बोलावण्यापूर्वी होते. ह्या कारणाकरिता मी तेथे सातव्या युगाकरिता ठेवले. परंतु जेव्हा परमेश्वराने ते आकाशात ठेवले तेव्हा तेथे संपूर्णपणे अंधकार होता. म्हणजे कदाचित ती शेवटची व्यक्ती लौदिकिया युगातून बोलावली गेली असेल. आम्हाला ठाऊक नाही, त्यावर एक प्रवचन होऊ शकेल. आता पुन्हा लक्षात घ्या, सात शिक्क्यांच्या पूर्वी ज्याची मला काहीच कल्पना नव्हती ते त्या प्रकारे होते. या येथे टॅबरनॅकल मध्ये तो त्याबद्दल बोलला आणि मला तुसान एरिझोना येथे पाठवले. तुम्हाला सर्व सांगितले जे काय घडणार होते. आणि तेथे आज एक मनुष्य उपस्थित बसलेला आहे जो तेथे होता ते घडत असताना ते पाहण्याकरिता. अगदी तंतोतंत त्या प्रकारे येथे सांगितले होते कसे घडणार ते. सात दूत येतील. त्यानंतर वर्तमानपत्रांनी ती गोष्ट भरून टाकली आणि मासिकांनी. संपूर्ण राष्ट्रभर गूढमय प्रकाशाचे वर्तुळ एका पिरॅमिडच्या रूपात, केवळ त्या प्रकारे मी ते येथे रेखाटले होते आणि तुम्हाला दाखवले होते. त्यापासून वर उठले जेथे ते दूत उभे राहिले होते आणि 30 मैल उंच गेले आणि 27 मैल पसरले होते, किंवा एकतर 27 मैल उंच आणि 30 मैल लांब, मी विसरलो जे ते होते. आणि संपूर्ण राज्यातून निरीक्षण केले गेले अगदी तुसान एरिझोना वर, अगदी जेथे ते घडले त्याच समयास. समजले ते बायबल परमेश्वर केवळ नाही, हे केवळ कोणीतरी काहीतरी तुमच्यावर लादण्याचा प्रयत्न करीत नाही, परंतु हे प्रकट करण्याकरिता तुम्हाला जे खरे आत्मिकरित्या ह्या घटकेशी संबंधित असलेले. आणि त्यानंतर दुसरा संदेश ज्याने सात शिक्के उघडले, ज्यामुळे बायबल मधील असलेले सर्व रहस्य उघड झाले, सिद्धांत आणि इत्यादी सर्व ज्यावर जग आताच्या दिवसात जबरदस्तपणे हल्ला चढवते, त्यावर हल्ला करतात आणि म्हणतात ते चुकीचे आहे. हे ते येथे अरिझोना मध्ये त्या दुसऱ्या दिवशी त्यांनी ध्वनिफीतीत ते तुकडे एकमेकात जोडले आणि मी ज्या गोष्टी बोललो नाही ते मी बोललो असे मांडण्याचा प्रयत्न केला. केवळ स्मरण करा ते दर्शन अरिझोनाच्या विधानासंबंधीचे. बायबलने म्हटले ते तुम्हाकरिता फारच अधिक चांगले होते की तुमच्या गळ्यात एक खडक बांधला जावा. आणि दुसरी एक गोष्ट, की जो कोणी तो प्रचारक असो जो ते करील त्याच्यामधून एक शब्द काढून घेईल किंवा त्यामध्ये एका शब्दाची भर घालील. लोक त्यांचे स्वतःचे अर्थ लावणे शब्दावर ठेवित आहेत जसे ते दिले गेले आहे. काहीतरी मी बोललो असे लादण्याचा प्रयत्न करीत आहे ज्या गोष्टी मी बोललो नाही, आणि ते माझे शब्द नाहीत ते त्याचे शब्द आहेत. जो कोणी त्यात भर घालील किंवा काढून घेईल. आणि त्यानंतर दर्शनामध्ये आम्ही पाहिले हे संदेश ते वावटळीप्रमाणे खाली येताना, जसे मी तुम्हाला स्पष्ट केले होते मला वाटते काही रविवारांपूर्वी, ते सर्व असतील. मी म्हणालो केवळ त्यांच्यापासून दूर राहा. जोपर्यंत मी ते लढत आहे तर परमेश्वर ते लढू शकत नाही, परंतु आम्ही असे करूया ते त्याला घेऊ द्या. तोच तो एक आहे जो त्याबद्दल काळजी घेतो. समजले. आता आम्ही पाहिले गेल्या रविवारी तेथे होते सणांच्या दिवसांबद्दल प्रचार केला आणि तेथे 50व्या दिवसाचा सण होता. आणि 50व्या दिवसाचा सण यामध्ये आणि करण्यांचा सण दोहोंमध्ये खूप काळाचे अंतर होते. 50 दिवसाचा सण आणि करण्याचा सण या दोहोंमध्ये तंतोतंत 50 दिवस होते आणि 50 दिवस तो पेंटिकॉस्टचा अर्थ आहे. 50 ते पेढीचे हेलावणे होते किंवा पहिल्या फळांचा हंगाम आत आणला जात असे आणि आम्ही मागे पाहतो तो एक प्रकार होता नैसर्गिक प्रथम फळांचा जो दर्शवतो पवित्र आत्म्याच्या प्रथम फळांना जो लोकांवर वर्षाव करण्यात येईल आणि आम्हास आढळते नंतर की ते 50 दिवस जे अन्य जातींद्वारे स्वीकार करण्यात आले जे परमेश्वराने त्याच्या नावाकरिता एक लोक निवडले अन्य जातींपासून तो 50 दिवसाचा सण आणि आम्ही त्या खूप लांब पर्यंत चाललेल्या 50 दिवसाच्या सणामधून जात आहोत. आता प्रत्यक्षपणे 50 दिवसांपासून तंतोतंत 7 शब्बात होतील आणि 7 शब्बात 7 मंडळांच्या युगांना दर्शवतात. त्या 50 दिवसाच्या सणाच्या काळात निवडले जाण्याकरिता 50 दिवसाचा सण अन्य जातींमधून त्याच्या नावाकरिता एक प्रजा निवडण्याकरिता. आता या 7 शब्बातांच्या शेवटी जे झाले होते तेथे एक प्रायश्चित्ताचा दिवस होता जो 7 करणे होता आणि ते 7 करणे एका शोक करण्याचा दिवस बोलावण्याकरिता होते. त्या बलिदानाकडे परत किंवा त्या प्रायश्चित्ताकडे आणि आम्ही नंतर पाहतो की इस्रायल ते 7 करणे केवळ इस्रायलच्या संबंधित आहे आणि नंतर त्याने मला 7 करण्याबद्दल प्रचार करण्यास का दिले नाही. मी ते घोषित करण्याच्या तयारीत होतो. सभागृहे तयार केली होती आणि सर्व गोष्टी त्यामधून जाण्यास त्या 7 करण्यांचा प्रचार करण्यास आणि मी म्हणालो तेथे काहीतरी गोष्ट मला खूपच सतावित आहे. मी म्हणालो आम्ही काम करीत राहिलो आणि बिली आणि आम्ही सर्वजण प्रयत्नात सर्व गोष्टींची तयारी वातानुकूलित इमारती करिता यापुढे येणाऱ्या आठवड्याकरिता त्या 7 करण्यांकरिता 10 किंवा 8 दिवसांकरिता शाळेचे सभागृह मिळवले होते परंतु पवित्र आत्मा मला तसे करू देत नव्हता काही कारणाकरिता आणि मला आश्चर्य वाटले का. आणि जेव्हा मी आज प्रार्थना करण्याकरिता गेलो मी पतीस म्हणालो मी आज जात आहे आणि प्रामाणिकपणे मी प्रार्थना करण्यासाठी परमेश्वरासमोर गुडघे टेकले आणि त्याने मला प्रकट केले की 7 करणे 6 शिक्का उघडण्याच्या वेळेस वाजले आणि त्याबद्दल मी प्रचार सुद्धा केला आहे. अलौकिकपणे समजले तो परमेश्वराचा हात होता ती संपूर्ण गोष्ट करिता ती इस्रायलाच्या संबंधित आहे आणि आम्ही ती 6 शिक्क्याच्या वेळी उचलली. तुम्ही सर्व ज्यांच्याकडे ती आहे कशा प्रकारे तो यहुद्यांचा छळ केला गेला अन्य जातींचा समय या 50 दिवसाच्या सणात आहे. ते करणे च्या खाली ते सर्व 6 शिक्क्याच्या खाली वाजले आणि आम्ही गेल्या रविवारी ते पाहिले करण्याच्या सणाच्या खाली. जर तुम्हा सर्वांना ते हवे असेल ते कोणती गोष्ट करणार होते यहुद्यांना जायला लावणार होते जगाच्या सर्व कानाकोपऱ्यातून पुन्हा त्यांच्या जन्मभूमीमध्ये त्यांनी तेथे असायलाच हवे आणि शिक्क्यांचे उघडणे 6 शिक्क्यांच्या खाली आणि ते 7 करणे 6 शिक्क्याच्या वेळेस वाजले. आता 7 दूताचा संदेश शिक्क्यांचे रहस्य उघडे करण्यासाठी आहे. 11 घटकेस अन्य जातीचे सेवक बोलावण्याकरिता तेच वेतन प्राप्त करण्याकरिता जे पहिल्या घटकेच्या सेवकांना मिळाले समजले. आता येशूने ते शिकवले तो म्हणाला तेथे काही लोक कापणीच्या हंगामात काम करण्यास गेले ते मोलाने कामास लावले होते आणि जेव्हा त्यांनी सकाळी लवकर काम केले त्यांना प्राप्त झाला समय एक पेनी त्या दिवसाकरिता आणि नंतर दुपारच्या समयास दुसरे कोणीतरी आत आले आणि काम करण्यास गेले आणि नंतर 11 तासाला जो दिवसाचा शेवटचा तास आहे की कोणीतरी आत आले आणि त्याच प्रकारे वेतन त्यांना प्राप्त झाले जसे दिवसाच्या पहिल्या तासात काम करणाऱ्यांना मिळाले होते. शेवटल्या तासात ते इतके परिपूर्ण आहे कशा प्रकारे पहिल्या तासातील दूत वचन बरोबर घेऊन सुवार्ता घेऊन सत्य बरोबर घेऊन ते पेंटिकॉस्टच्या दिवशी आत आले नंतर त्या अंधकाराच्या युगामुळे ते अडवले गेले नंतर दिवसाच्या मध्यांतरी लुथर आणि वेस्ली आणि ते आत आले आणि नंतर ते संध्याकाळच्या वेळेचा संदेश असणार आहे. आणि तीच गोष्ट प्राप्त करण्याकरिता जी त्यांना सुरुवातीस प्राप्त झाली, तो संध्याकाळच्या समयाचा संदेश मूळ स्थिती पुन्हा परत मिळवून देण्याकरिता आहे, तीच गोष्ट पुन्हा परत आणण्याकरिता आहे. आणि लक्षात ठेवा, गेल्या आठवड्यातील दर्शन, जेव्हा तेथे वधू आली तिच्या आगाऊ प्रदर्शनाकरिता, तेथे दर्शनात ती छोटीशी प्रेमळ वधू आली आणि मी त्याबद्दल विचार करीत नव्हतो. निव्वळ बाहेर पाहत बसलेलो असताना आणि तेथे ती वधू आली, मी माझ्या बाजूने एक वाणी ऐकली. ती म्हणाली, येथे त्या वधूचे एक आगाऊ प्रदर्शन आहे. आणि ती आली, मी तिला निरखून पाहिले. ज्या प्रकारे ती होती, खूपच आनंददायक, सुंदर, तरुण, ती निव्वळ अशा प्रकारे पावले टाकीत होती जसे ती टाकू शकत होती. कुच करत नाही, निव्वळ एका स्त्रीच्या पावलाच्या अंतराने कशा प्रकारे ते अदबशीर चालतात त्या स्त्रीप्रमाणे, त्याच प्रकारे ती चालत होती. माझ्या डावीकडे येत होती ह्या बाजूला आणि ती माझ्या दृष्टी बाहेर गेली. नंतर त्याने मला उजवीकडे वळवले आणि त्याने मला दाखवले प्रत्येक मंडळी जशा त्या प्रत्येक युगातून बाहेर आल्या आहेत आणि हो किती अश्लील आहेत. आणि शेवटची एक ह्या शेवटच्या दिवसातील मंडळीच्या युगातून होती जी एका चेकिणीच्या द्वारे भुलवली गेली होती आणि त्यांनी खूपच अनैतिक रीत्या वस्त्रे घातली होती, फारच ओंगळवाणी दिसत होती आणि त्या ट्विस्ट आणि रॉक अँड रोल नाचाच्या समयाकडे कूच करीत चालल्या होत्या. आणि त्या स्त्रिया स्वतःला लचकवीत आणि वळवीत केवळ एक कागद धरून करड्या रंगाचा ढोंगीपणाने, करडा रंग पांढरा व काळा या मधील आहे जो एक फसवा रंग आहे. करडा रंग पांढराही नाही किंवा काळाही नाही, तो एक फसवा रंग आहे. आणि एक करड्या रंगाप्रमाणे दिसणारा कागद त्यांनी आपल्या पुढे धरला होता, त्यावर खुल्ला स्कर्ट प्रमाणे कलाभूत होती, आपल्या पुढे धरीत आणि संपूर्णपणे कमरेपासून वर नग्न होत्या आणि च्या दिशेने कूच करीत चालल्या होत्या किंवा समयाकडे किंवा लचकवीत आणि अशा प्रकारच्या संगीताच्या तालाबरोबर वर चालत. आणि म्हणाला, ती मंडळी आहे. आणि जेव्हा ती माझ्या बाजूने गेली, माझ्या हृदयाला भोळ आल्यासारखे झाले. मी विचार केला, सर तेच काय ख्रिस्ताला सादर करण्याचा प्रयत्न करीत आहेत एका वधूप्रमाणे. सर्व प्रयत्न आणि गोष्टी पैकी ज्या मनुष्याने पणाला लावल्या या प्रयत्नात की ख्रिस्ताकरिता एक वधू सादर करावी आणि एक अश्लील घाणेरडी ओंगळवाई दिसणारी वेश्या अशा प्रकारची वधू ख्रिस्तासाठी असावी, त्या गोष्टीमुळे माझे हृदय अति दुःखी झाले. आणि जशी ती जवळून गेली त्यानंतर ती समोर येत होती जेथे आम्ही उभे होतो, तिने तो कागद तिच्या समोर धरला होता, लचके देत आणि ठेक्यांवर नाचत आणि स्वतःला एका बाजूला झुकवीत आणि नंतर दुसऱ्या बाजूला झुकवीत. जशी ती गेली अगदी आधुनिक नृत्याप्रमाणे ज्या प्रकारे ह्या दिवसात ते करतात, ती स्वतःला एका अनैतिक क्रियेत सामील करीत जशी ती कूच करत पुढे जात होती. मी या गोष्टींकरिता जबाबदार नाही, मी फक्त तेच बोलू शकतो जे मी पाहिले आणि परमेश्वर माझा न्यायाधीश आहे. परंतु ती मंडळी अमेरिकेमधून होती. आता जशी ती जवळून गेली, संपूर्ण मागच्या भागावर काही सुद्धा आच्छादन नव्हते आणि नंतर जशी ती जवळून गेली, मला भोळ आल्यासारखे आणि दुर्बल झाल्यासारखे वाटले. नंतर तो म्हणाला, वधू पुन्हा आगाऊ प्रदर्शनात येईल. आणि येथे वधू तिच्या पाठीमागून आली, ती अगदी तशीच दिसणारी वधू जी सुरुवातीस निघून गेली होती. नंतर माझे हृदय आनंदाने उचंबळून आले हे जाणून की तेथे एक वधू असेल आणि ती त्याच घटकांपासून बनवलेली असेल आणि त्याच प्रकारच्या गोष्टीमधून वस्त्रे नेसलेली असेल जी ती सुरुवातीस होती. तिला बोलवले जाणे जरुरी आहे आणि मी जाणतो की ते सत्य आहे. जर ते सत्य नाही तर प्रत्येक दर्शन जे मी मागे पाहिले होते ते चुकीचे होते. आणि जो कोणी जाणतो की त्याने मला कधीही एखादी गोष्ट सांगितली नाही, परंतु जे सत्य होते तेच आणि त्याचप्रमाणे निव्वळ घडून आले. आणि तेव्हा तुम्ही पाहू शकता तो ओंगाळवाणेपणा त्या आधुनिक मंडळीचा की स्वतःला मंडळी म्हणून नाव धारण करते. जसे कोणीतरी त्या दिवशी म्हटले, भाऊ रडेल, माझा एक बहुमूल्य भाऊ जो आता त्या भिंतीला टेकून उभा आहे, की त्याने पाहिले एका द्राक्ष वेलावर एक शोषण करणाऱ्या गोष्टीसारखे. आणि आम्ही त्याबद्दल त्या दिवशी खोलीमध्ये चर्चा करीत होतो आणि भाऊ रडल समयाच्या स्थितीबद्दल अस्वस्थ झाला होता आणि त्या आत्म्याच्या जाणीवेने जी मंडळांमध्ये आज आहे कशा प्रकारे ते पतन होण्यास सुरुवात झाली होती. सर्व ठिकाणहून सेवक वर्ग येतात आणि त्यांच्या मुलाखती होतात. ते विचारतात, भाऊ ब्रॅनम काय घडले आहे, काय घडले आहे. ओ हो भाऊ रडलने मला प्रश्न विचारला, ते सैतानाच्या आत्म्यावर पूर्णपणे जगत आहेत किंवा आणखीन काय. मी म्हणालो, नाही, शोषण करणारा पूर्णपणे द्राक्ष वेलाच्या सामर्थ्यावर जगतो. तो जगतो कारण सिट्रस फळ एक लिंबू एका संत्र्याच्या झाडावर वाढले परंतु त्याला संत्रे लागणार नाहीत. जरी तो त्यात असलेल्या जीवनावर जगतो आणि म्हणून एक नामधारी मंडळी निव्वळ एक कलम केलेली शोषणारी वस्तू आहे. धर्माच्या नावाखाली जीवन जगत आहेत. मंडळीच्या नावाखाली कॅथलिक आणि प्रोटेस्टंट निव्वळ शोषण करणारे द्राक्षवेलीपासून सामर्थ्य खेचत आहेत आणि यद्यपि त्याच प्रकारचे फळ धारण करीत आहेत जे ते आहेत, कारण त्यांचे परिवर्तन झाले नव्हते. ते परमेश्वराच्या मूळ पूर्व नियोजित योजनेमध्ये नव्हते. त्याच कारणाकरिता त्यांनी परमेश्वराचा शब्द नाकारून दुसऱ्या प्रकारचे फळ धारण केले. तो खरा असल वृक्ष त्याच्या मुळामध्ये संत्रे धारण करण्याकरिता पूर्व नियोजित केला गेला होता एका संत्र्याच्या वृक्षावर. येशू म्हणाला, मी द्राक्षवेल आहे, तुम्ही फांद्या आहात. परंतु तो वृक्ष जर दुसरी एखादी फांदी उपजवेल तर ती फांदी त्याचे मूळ फळ धारण करील आणि तेथे या सर्व गोष्टींची पुनर्स्थापना व्हायलाच पाहिजे. अगदी द्राक्ष वेलाच्या शेवटी तेथे असायलाच पाहिजे एक पुनर्स्थापना प्रकट व्हायलाच पाहिजे. एक सायंकाळचा प्रकाश ते प्रकाशित करायला आणि ते परिपक्व करण्यासाठी. परंतु ते द्राक्ष वेलीपासून बाहेर येईल एका संप्रदायातून नव्हे जे त्यामध्ये कलम केलेले आहे, परंतु वचनाचे मूळ उत्पादन. ते सायंकाळच्या वेळेस बाहेर यायलाच हवे आणि तेथे सायंकाळच्या वेळेस प्रकाश असेल. ते पक्व होण्याकरिता प्रकाशाची गरज आहे. पहा, शास्त्रवचन किती परिपूर्ण आहे. एक दिवस ज्याला दिवस किंवा रात्र असे म्हटले जाणार नाही, फळे पिकू शकत नाही जोपर्यंत सूर्य त्यांना पिकवत नाही. ते महत्वाचे नाही तुम्ही किती प्रचार करता, जे काही तुम्ही करता ते परिपक्व होऊ शकत नाही, ते प्रकट होऊ शकत नाही, ते शाबित होऊ शकत नाही. केवळ त्याच्याद्वारे होऊ शकते जो म्हणाला, मी जगाचा प्रकाश आहे, तो शब्द. म्हणून तेथे पुढे एक जरुरी आहे, एक सामर्थ्य प्रकट होणे. पवित्र आत्मा स्वयं ते परिपक्व करण्यासाठी किंवा शाबित करण्यासाठी किंवा सिद्ध करण्यासाठी किंवा ते प्रकट करण्यासाठी जे काय त्याने भाकित केले आहे, जे ह्या दिवसात घडेल ते तो सायंकाळचा प्रकाश ते उत्पन्न करतो. काय समय आहे. ती वधू त्याच प्रकारच्या स्थितीत निघून गेली जशी ती होती जेव्हा ती सुरुवातीस होती. परंतु मी तिला पाहत होतो, ती पावलाच्या बाहेर गेली आणि ती स्वतःला मागे खेचण्याचा प्रयत्न करीत होती. आता ह्या गोष्टींबद्दल बरेच काही बोलता येईल, त्या दिवसांबद्दल ज्यात आम्ही राहत आहोत. आता होशे म्हणाला अध्याय 6:1 मध्ये, यहोवा कडे परत फिरा. लक्षात ठेवा, तो म्हणाला की ते इकडे तिकडे पांगवले जातील आणि ते विखरले गेले. तो म्हणाला ते यहोवा कडे परत येतील त्यांना पांगवले गेल्यानंतर, आणि तो करील त्यांना पट्टी बांधील. लक्ष द्या, परत पांगवले जातील, दुसरे त्यांना फाडण्यात आले आणि अंधळे करण्यात आले. तेच तर केवळ तंतोतंत जसे घडले तो आम्हाला बरे करील आणि आम्हाला पट्टी बांधील. एहेजकेल 37 प्रमाणे ती सुकलेली हाडे दरी सुकलेल्या हाडांनी संपूर्ण भरलेली होती. एहेजकेलने ते पाहिले, त्याचे पन्हा परत येणे. तर मग लक्षात ठेवा, होशे म्हणाला दोन दिवसानंतर तो त्यांच्याकडे परत येईल, तो आम्हाला स्वीकारेल आणि आम्हाला देईल, संजीवित करील. आता संजीवित करणे म्हणजे पुनरुत्थान नव्हे. संजीवित करणे तेथे तो शब्द दुसरीकडे कुठेतरी वापरला. मी केवळ पाहिले त्याचा अर्थ एक संजीवन. तो आम्हाला दोन दिवसानंतर संजीवित करेल. ते तिसऱ्या दिवसामध्ये घडेल. तो आम्हाला पुन्हा संजीवित करेल. आम्हाला त्याने पांगवल्यानंतर आणि आम्हाला आंधळे केल्यानंतर, आम्हाला फाडल्यानंतर. तुम्हाला ठाऊक आहे, यहुद्यांना आंधळे करण्यात आले अगदी त्याच उद्देशाकरिता की आम्हाला दृष्टी मिळू शकेल. त्यांना फाडून अलग करण्यात आले आणि पांगवण्यात आले एका राष्ट्राप्रमाणे, आणि त्यांचा मसीहा नाकारण्यात आला की ज्यामुळे आम्ही तो मसीहा स्वीकारावा, की तेथे त्याच्या नावाकरिता अन्य जातींमधून एक प्रजा बोलावली जावी. आता एक मनुष्य पुढे येतो आणि स्त्री त्याचे नाव धारण करते, यांनी अन्य जातीला आंधळे केले जे ते नाव बघू शकत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताचे बाप्तिस्म्यामध्ये ते निव्वळ खूपच वाईट आहे, परंतु ते त्या प्रकारे व्हायलाच पाहिजे. ते यहुदी त्यांनी असे व्हायलाच, त्यांना असे व्हायलाच हवे की त्यांनी ते पाहू नये. तेथे केवळ फक्त तो एकच ते पाहू शकतो, तोच एक आहे जो ते पाहण्याकरिता पूर्व नियोजित केलेला आहे, नाहीतर तुम्ही ते कधीच पाहू शकणार नाही. यहुदी पाहू शकले नाही तो त्यांचा मसीहा असताना, आणि यद्यपि ते विद्वान आणि दैवी शास्त्राचे अभ्यासक होते, विद्वत्तेचे महान सुप्रसिद्ध पुरुष, तेच बायबल वाचत असत जे तुम्ही वाचता. आता ते आम्हाला प्रकट केल्यानंतर आम्ही ते स्पष्टपणे पाहू शकतो की तो मसीहा होता, परंतु ते ती गोष्ट पाहू शकले नाहीत, आणि आजही ते ती गोष्ट पाहू शकत नाही. त्यांच्याकरिता भविष्यवाणी केली होती की त्यांना सुद्धा आंधळे करण्यात येईल, मंडळी या दिवसात आंधळी करण्यात येईल अशी भविष्यवाणी केलेली आहे. हा सायंकाळचा संदेश नाकारण्याकरिता प्रकटीकरण 3 ने असे म्हटले आहे, तू दुर्दैवी दुःखी आहेस. त्या दुसऱ्या रात्रीची वधूची स्थिती लक्षात घ्या, किंवा मंडळीची नग्न अंध आणि त्याची जाणीव सुद्धा नाही. प्रभू येशू आम्हावर दया कर. बायबलने म्हटले ती नग्न होती, मी ते केवळ आतापर्यंत कधीच पाहिले नव्हते. लौदिकिया मंडळी नग्न होती, आणि जेव्हा ती त्या रात्री दृश्यमान झाली ती नग्न होती. तिला ते कळलेच नाही आणि ते ती जाणत सुद्धा नव्हती. ओ किती आभारी आहे, कसे यात आश्चर्य नाही की आम्ही इतके कृतज्ञ आहोत. मला वाटते की आम्ही पुरेसे कृतज्ञ नाही त्या गोष्टींकरिता ज्या परमेश्वर आम्हाला प्रकट करत आहे. नग्न आणि दर्शनाने म्हटले, मला दाखवले ती नग्न होती आणि तिला ते माहीत नव्हते, आणि तिला आंधळे करण्यात आले ज्याप्रमाणे इस्रायलास आंधळे करण्यात आले होते की त्यामुळे अन्य जातीय आत येऊ शकेल. आता अन्य जातीय आंधळे करण्यात आले आहेत की त्यामुळे वधू बाहेर काढली जाऊ शकेल आणि इस्रायल करण्याचा सण प्राप्त करू शकेल अगदी परिपूर्णपणे. 2 दिवसानंतर तो आम्हाला संजीवित करील, किंवा आम्हाला एक संजीवन देईल. आम्हाला एकत्र करत ते यहुदी आता या करण्यांबद्दल बोलत असताना, आणि तो करील आणि आम्ही त्याच्या समोर जिवंत राहू, किंवा सार्वकालिक जीवन प्राप्त करू. समजले? आम्ही त्याच्या दृष्टीत राहू. बायबलने म्हटले आहे, येथे होशेमध्ये म्हटले की आणि आम्ही त्याच्या समोर जिवंत राहू. जीवन त्याच्या दृष्टीत जीवन प्राप्त करू, ते त्याचे स्वतःचे जीवन आहे, सार्वकालिक जीवन. त्याच्या दृष्टीत जीवन प्राप्त करू. ही जी सुखात मग्न राहते ती जिवंत असताना सुद्धा मेलेलीच आहे. म्हणून आम्हाला अभिवचन दिले आहे की इस्रायल पुन्हा त्याच्या दृष्टीत जीवन प्राप्त करेल, की मेलेली आहे त्या वस्तुस्थिती करिता आणि त्या 50व्या दिवसाच्या सणाकरिता. आता लक्षात घ्या काळजीपूर्वक, तेव्हा 2 दिवसानंतर. आता त्याचा अर्थ असा नव्हे की 24 तासांचे 2 दिवस, कारण ते तेथे मागील काळात घडले पुष्कळ शेकडो वर्षांपूर्वी. समजले? त्याचा अर्थ असा की 2 दिवस प्रभू बरोबर म्हणजे 2000 वर्षानंतर. आता तुम्ही जाणता की त्या काळापासून किती काळ पर्यंत ते होते, त्या वेळेपासून 2700 वर्ष इतके ते होते, कारण येथे होशेमध्ये ते आहे ख्रिस्तपूर्व 780 1964. पहा, ते जवळजवळ 2700 वर्षांहूनही अधिक होते. तो म्हणाला 2 दिवसानंतर 3र्या दिवसामध्ये तो आम्हाला पुन्हा संजीवित करेल आणि त्याच्या दृष्टीत आम्हाला जीवन देईल. पहा, तेथे तुमचे कर्णे येत आहेत. ती घटका तीच आहे ज्यात आम्ही राहत आहोत, तो दिवस ज्यात आम्ही राहत आहोत. आता ते पांगवले गेले, आंधळे केले गेले, एकत्र केले गेले आणि ते 3र्या दिवसात पुढे येऊन पोहोचले आहेत. तुम्ही ते पाहता? ते पांगवले गेले पॅलेस्टाईन मधून संपूर्ण जगभर. त्यांना आंधळे करण्यात आले मसीहाला नाकारण्याकरिता, आणि आता त्यांच्या मायभूमीमध्ये त्यांना एकत्रित करण्यात आले, करण्याच्या तयारीकरिता, ते प्रायश्चित ओळखण्याकरिता. जसे बायबल मध्ये म्हटले आहे, जेव्हा ते त्याला स्वीकारतात आणि खेळ मारलेल्या खुणासहित त्याला ते पाहतात, मंडळी वर घेतली गेल्यानंतर, आणि ते म्हणतात, ह्या खुणा तुला कोठून प्राप्त झाल्या? तो म्हणाला, माझ्या मित्राच्या घरात. आणि तो म्हणाला, ते प्रत्येक घराणे वेगळे करतील आणि आक्रोश करतील आणि रडतील पुष्कळ दिवस, एका कुटुंबाप्रमाणे ज्यांनी आपला एकुलता एक पुत्र गमावलेला होता. लक्षात ठेवा, तो करण्याचा सण ती गोष्ट करणार होता, रडणे, शोक करणे त्या ठार केलेल्या बलिदानाबद्दल, आणि त्यांनी तो नाकारला होता. ते त्यांच्या भूमीमध्ये आहेत, त्यांना पांगवण्यात आले होते, अन्हे करण्यात आले होते, आणि आता एकत्र करण्यात आले, आणि ते सर्व त्या सहाव्या शिक्क्याच्या खाली घडले. त्यांचे सात कर्णे वाजवले गेले त्यांना एकत्र जमवण्याकरता. सहावा कर्णा, सातवा तो महान कर्णा आहे. जसे आम्ही गेल्या रविवारी पाहिले, सहावा कर्णा सहाव्या शिक्क्याच्या खाली वाजवला गेला, ज्याप्रमाणे आमचा सहावा शिक्का उघडण्यात आला. प्रत्येक गोष्ट त्याच समयास घडली, केवळ त्यांचे सर्व एकाच वेळेस वाजले, जेथे आमचे 2000 वर्षे 50व्या दिवसाच्या सणात घडले. आता 2700 वर्षे त्या समयापासून तो म्हणाला, तिसऱ्या दिवसामध्ये आम्हाला पुन्हा एकत्र करण्यात येईल. 2 दिवसानंतर तिसऱ्या दिवसामध्ये आम्हाला पुन्हा एकत्र करण्यात येईल आणि त्याच्या दृष्टीत जीवन प्राप्त होईल. तुम्ही अभिवचन पाहू शकता काय? तो तास भिंतीवर पूर्णपणे लिहिला गेला. आम्ही पाहतो आम्ही कोणत्या समयात राहत आहोत. आता त्यांच्या मायभूमीमध्ये करण्यांच्या सणाकरिता वाट पाहत आहेत, किंवा प्रायश्चित्ताच्या ओळखण्याकरिता आणि त्याच्या येण्याची वाट पाहण्याकरिता, त्याच्या नाकारण्यासाठी शोक करण्याकरिता, जे पहिल्या वेळेस त्यांनी ते नाकारले म्हणून, ते त्या गोष्टीकरिता त्यांच्या मायभूमीत आहेत, वाट पाहत आहेत. जे काही ते सर्व आहेत, प्रत्येक गोष्ट व्यवस्थित रित्या ठेवली गेली आहे. सुवार्ता सेवकाच्या नाते एकही गोष्ट उरलेली मला दिसत नाही, परंतु केवळ वधूचे निघून जाणे आणि वधूला काढून घेणे भागच आहे. काय घडले आहे हे त्यांनी ओळखू घेण्यापूर्वी ते बांधले गेले होते, पांगवले गेले. मला म्हणायचे आहे, त्यांना पांगवण्यात आले, अंधे करण्यात आले आणि आता एकत्र करण्यात आले. काय उरलेले आहे? वधूला मार्गातून काढून घेणे बाकी आहे. वधूच्या जाण्याकरिता वाट पाहत आहेत, जेणेकरून त्यांचे प्रकटीकरण 11 संदेश त्यांना करण्याच्या सणाकरिता बोलवू शकतात. त्यांनी काय केले ह्या गोष्टीची ओळख करून देण्याकरिता. लक्षात ठेवा, या शिक्क्यांच्या अगदी मध्यभागी सहावा शिक्का बाहेर पडला आणि तेथे 144,000 होते निवडलेले आणि बोलवलेले, आणि सहाव्या आणि सातव्या करण्याच्या मध्यभागी प्रकटीकरण 11 दृष्टीस पडते. अगदी तंतोतंत तेथे सहाव्या करण्याच्या बरोबर काय करण्यासाठी ते काय करण्याकरिता होते, आणि हे 2 साक्षीदार पुढे आणण्यासाठी होते, मोशे आणि एलिया. संदेष्टे जे यहुदे केवळ त्यांच्या संदेष्टांवर विश्वास ठेवतात, आणि ते संदेश त्यांचे चिन्ह घेऊन प्रकट होतील, आणि त्यांचे कार्य संदेश त्यांचे कार्य असेल, कारण त्यांनी तंतोतंतपणे केले. एक गोष्ट दर्शवित की मानवा, जेव्हा तू मरतोस किंवा जे काही, जेव्हा तू हे जग सोडतोस, तुझा स्वभाव बदलत नाही. जर तू आता खोटे बोलणारा आहेस तर तेथे सुद्धा तू खोटे बोलणारा असशील. जर येथे तू तापट स्वभावाचा आहेस तर तेथे सुद्धा तू तापट स्वभावाचा असशील. जर येथे तू संशय धरणारा आहेस तेथे तू एक संशय धरणारा असशील. पुरुषांनी आणि स्त्रियांनो, हा समय आहे तुम्ही स्वतःला जागे करण्याकरिता आणि तुमचे स्वतःचे परीक्षण करण्याकरिता आणि तुम्ही खोटे उभे आहेत हे पाहण्याकरिता, कारण मृत्यू ते बदलू शकत नाही. त्यांना जाऊन 2000 वर्षे झालेली आहेत, मोशेला जाऊन जवळजवळ 2500 वर्षे झालेली आहेत, आणि एलिया सर्व काळ आजपर्यंत जवळजवळ 2500 वर्ष एलियाला जाऊन झालेले आहेत आणि मोशेला जाऊन झाले होते, आणि येथे ते परत येतात तोच स्वभाव बरोबर घेऊन आणि त्याच गोष्टी करतात. मृत्यू कोणतीही गोष्ट एखाद्या मनुष्यास करत नाही, परंतु केवळ त्याचे राहण्याचे स्थान बदलते. तुमचा स्वभाव बदलत नाही, तुमचा विश्वास बदलत नाही, तुमच्यामध्ये काहीही बदल करत नाही, परंतु तुमचे राहण्याचे स्थान बदलते. म्हणून ज्या प्रकारे ह्या सकाळी तुमचा स्वभाव आहे, जर तुम्ही परमेश्वराच्या वचनावर संशय धरणारे आहात, तुम्ही तेथेही संशय धरणारे असाल. मी परवा करीत नाही तुम्ही किती पवित्र आहात, कशा प्रकारे तुम्ही जगता आणि किती चांगल्या प्रकारे जगता. ते तुम्हाला कण भर सुद्धा बदलणार नाही मृत्यू करिता, केवळ तुमचे राहण्याचे ठिकाण बदलेल. आणि जर तुम्ही परमेश्वराचे संपूर्ण वचन जसे लिहिले आहे तसे स्वीकारू शकत नाही, तुम्ही ते तेथे करणार नाही. म्हणून चिंता करू नका, तुम्ही तेथे असणारच नाही. तुम्हाला स्वीकारणे भागच आहे त्याच्या पूर्णतेमध्ये, त्याच्या शाबित करण्याच्या सामर्थ्यामध्ये आणि त्याच्या प्रकटीकरणामध्ये की ते काय आहे. त्यानंतर तुम्ही त्याचा एक भाग बनता. ते केवळ त्याचे वचन आहे जे तो उठवील. जसे त्याने केले, त्याचा शब्द ईस्टरच्या सकाळी उठवला, केवळ त्याचा शब्द बाहेर पडला. आणि ते जे त्याच्या शब्दात मरण पावले होते, त्याच्या शब्दावर विश्वास ठेवत आणि त्याचा शब्द शाबित केलेला होता. लक्षात घ्या, आता ते 2700 वर्षापूर्वी घडले होते. लक्षात घ्या, त्यांना पांगवण्यात आले होते, त्यांना आंधळे करण्यात आले होते आणि आता त्यांना एकत्रित करण्यात आले आहे. आता त्या पुढील गोष्ट ही आहे की त्यांना जीवन प्राप्त होणे आहे आणि अन्य जातीयांना बाहेर बोलावण्यात आले आहे. वधू तयार आहे, वर उचलणे जाणे हाताशी आहे. आम्हाला त्याची जाणीव होऊ शकते काय? आम्ही खरोखरच त्यावर विश्वास ठेवू शकतो काय? ती एक कथा आहे का जी आम्हास सांगितली गेली? ती आम्हा करिता एका दंत कथेप्रमाणे आहे का की आम्हा करिता ते एक सत्याप्रमाणे भासते? ते काहीतरी आहे का की त्या बाहेर आम्ही विश्वास ठेवू शकतो? किंवा ते काहीतरी आहे जे आमच्या आत आहे, तो आमचा भाग आहे? ते आम्हा करिता जीवनापेक्षा अधिक आहे. कोणत्या प्रकारच्या दृष्टिकोनातून आम्ही येथे बसलेले आहोत या सकाळी या आराधनालयामध्ये? लक्षात ठेवा, तो एक छोटासा कळप असेल जो हे स्वीकार करील. आता इस्रायल मायभूमीत करण्याकरिता थांबलेले आहेत. आता ती छोटीशी वधू निघून जाण्याकरिता थांबलेले आहेत की ज्यामुळे प्रकटीकरण 11 अध्यायाची परिपूर्ती होऊ शकेल. मंडळीचे युग संपून गेलेले आहे, शिक्के उघडलेले आहेत. त्याने सिद्ध होते की ते जे त्यांनी मंडळ्यांच्या युगांमध्ये सोडून दिले होते आणि तो संदेश दिला गेलेला आहे. इस्रायल दृश्यावर आहे. हालेलुया! करण्यांच्या सणाकरिता तयार आहे. ओ जे तुम्ही इतर देशांमध्ये असलेल्या पुरुषांनो, जेथे तुम्ही ही ध्वनिफीत ऐकाल, तू जाग उठणार नाहीस काय माझ्या भावा? किंवा ते तुम्हाला आंधळे करत आहे काय? ते तुम्ही बाहेर फेकून द्याल काय आणि एक खोटी भविष्यवाणी म्हणून तिला नाव द्याल, जेव्हा की ती अगदी तुमच्या समोर शाबित केली गेली आहे जगाच्या द्वारे, समयाच्या द्वारे, लोकांच्या द्वारे आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे, ज्याने ती लिहिली, ती शाबित केली गेली आहे दोन्ही तऱ्हेने, नैसर्गिकरित्या, आत्मिकरित्या, भौतिकरित्या. प्रत्येक गोष्ट जी तो म्हणाला पूर्ण झालेली आहे आणि सिद्ध झालेली आहे. इस्रायल तिच्या भूमीमध्ये आहे. त्यांना तेथे हाकण्यात आले आहे. मेंढरांप्रमाणे त्यांना कळपात आणण्यात आले आहे. लांडगे तिच्या पाठीशी लागले आणि त्यांना परत सुरक्षित त्यांच्या मायभूमीत पळवण्यात आले. लक्षात ठेवा, आशीर्वादाचे अभिवचन इस्रायलास केवळ जोपर्यंत ती तिच्या भूमीत आहे तोपर्यंत दिलेले आहे. परमेश्वर इस्रायलास भूमीच्या बाहेर कधीच आशीर्वाद देत नाही. अब्राहम भूमीच्या बाहेर गेला, त्याला दोषी ठरवण्यात आले. जो कोणी ती भूमी सोडून जातो त्याच्यावर दोष ठेवण्यात आला आहे. परमेश्वर केवळ तेव्हाच आशीर्वाद देऊ शकतो जेव्हा ती तिच्या मायभूमीत राहते आणि ती तेथे आहे एक राष्ट्र म्हणून. आणि मंडळीस बोलावण्यात आले आहे. ती केवळ रॅप्चर साठी थांबून राहिलेली आहे. वधूचे निघून जाणे, ते शिक्के उघडण्यात आलेले आहेत, ते आम्हाला प्रकट करण्यात आले आहे. आम्ही पाहतो त्यांनी कोणत्या गोष्टी सोडून दिल्या होत्या. तुम्ही वादविवाद करू इच्छिता आणि अनावश्यक गोंधळ त्या सर्पबीजाबद्दल आणि पाण्याच्या बाप्तिस्म्या बाबत आणि इत्यादी इत्यादी. तुम्हाला आंधळे करण्यात आले आहे आणि तुम्ही ते जाणत नाही. या जगाच्या देवाने त्या गोष्टींकरिता तुम्हाला आंधळे केले आहे आणि तुम्ही ते जाणत नाही. आश्चर्य वाटते असे समय या सकाळी माझ्याकडे होते. त्या दबावांच्या मधून लढाई करीत होतो कारण की त्यांचे संदेश ते ह्या शेवटच्या दिवसात प्रकट केले जाऊ शकतील. ते करू शकत नाही त्या करण्यांना, त्या करण्याच्या सणाबद्दल. तो म्हणाला, होशियाच्या द्वारे मी तोडले आहे. आता लक्ष द्या, तो इस्रायलला संबंधी बोलत आहे. मी तोडले आहे किंवा दुसऱ्या शब्दात मी त्यांना कापले आहे. संदेश त्यांच्या द्वारे त्यांना कापून काढण्यात आले आहे. त्याच प्रकारे परमेश्वर त्याच्या लोकांबरोबर करतो, त्यांना इतर राष्ट्रांपासून अलग कापून काढतो. कशाच्या द्वारे? त्याच्या दुधारी तलवारीद्वारे, त्याच्या वचनाद्वारे त्याने त्यांना कापून काढले. त्याचे राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रांपासून, त्याने त्याचे राष्ट्र इतर राष्ट्रांपासून कापून काढले. संदेश त्याच्या द्वारे, त्याच्या शाबित केलेल्या वचनाद्वारे. त्याच प्रकारे त्याने त्याची वधू सांप्रदायापासून कापून काढली आहे, त्याच्या वचनाच्या द्वारे. मलाखी 4 द्वारे अभिवचन दिलेले आहे, शेवटच्या दिवसात त्याची वधू कापून बाहेर काढली, इतर मंडळांपासून तिला तोडून काढली आहे. त्याची वधू तोडून बाहेर काढली आहे, त्याने कापून काढले. त्याचे संदेश दे, त्याच्या संदेशाद्वारे, वचनाच्या द्वारे इस्रायलास बाहेर काढले. त्या इतरांपासून तुम्ही स्वतःला वेगळे करा. त्यांच्याकडे बघा, जेव्हा ते त्या इतरांप्रमाणे वागू इच्छित होते, ते शमुएल संदेशाकडे आले. तो म्हणाला, मी कधी तुमच्याकडून धन घेतले का? मी कधी तुम्हाला प्रभूच्या नावात काहीतरी भलते सांगितले का? परंतु जे काय घडले तेच. ते म्हणाले, नाही, तुझे म्हणणे ते बरोबर आहे, परंतु तरीही आम्हाला एक राजा हवा आहे. त्याच प्रकारे मंडळांनी सुद्धा केले आहे. हो, आम्ही वचनावर विश्वास ठेवतो, ते सर्व ठीक आहे, परंतु तुम्हाला ठाऊक आहे, ते म्हणतात आम्ही हे केलेच पाहिजे. मी पर्वा करीत नाही ते काय म्हणतात. वचनच बरोबर आहे, प्रतीक्षा करीत आहे. त्याने त्यांना बाहेर कापून काढले, संदेश त्यांच्या द्वारे. हा कोणता समय आहे भावा? हा कोणता समय आहे सेवका? तुम्ही दिवसातील समय पाहत आहात का? आणि ते चिन्ह ज्याच्या खाली तुम्ही राहत आहात, तुम्ही ते समजू शकता काय? तुम्हाला ते दिसते काय? आता सर्वत्र तेथे कोणतीही संजीवन नाही. प्रत्येक जण त्याबद्दल तक्रार करत आहे. सेवक जण ओरडत आहेत. मी एक प्रख्यात पत्रकांपैकी एक वाचत होतो, जे येथे या मंडळीत येते, एक अतिशय चांगले पत्रक. आणि मी त्या संपादकाला ओळखतो आणि मी त्या लोकांना जाणतो. ते ईश्वर भक्त लोक आहेत, अतिशय चांगले. बंधू आणि भगिन मोर, हेरल्ड ऑफ इज कमिंगचे संपादक, एक सर्वोत्तम पत्रकांपैकी एक, जे सुवार्ता क्षेत्रात आहेत, हेरल्ड ऑफ इज कमिंग. परंतु ते क्वचितच एखादी गोष्ट छापतील. जर ती प्रार्थना व उपवास यांच्या संबंधात नसेल तर उपवास प्रार्थना एक कर्णा वाजवा. तयार, किती लोक ते वाचतात तुम्ही जाणता, तुम्ही ते नेहमीच बघता. उपवास प्रार्थना करा, उपवास प्रार्थना करा. ते केवळ सर्व तुम्ही ऐकता, उपवास प्रार्थना करा. आम्हाला प्राप्त होणार आहे एक महान दिवसाची पहाट. तेथे एक महान गोष्ट घडणार आहे. तुम्ही सर्वजण प्रार्थना 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 करा. आम्हाला अद्यापही खूपच उशीर झालेला नाही. ते तशा प्रकारची गोष्ट का करतात? ते ती गोष्ट का करतात? त्यांना एक महान जागृती हवी आहे. ते आक्रोश करत आहे, असा विश्वास करत की ते एक महान जागृती होईल. ते चांगले लोक आहेत. ते असे का आहे? त्यांनी काय केले आहे? त्यांनी वधूचे जागृत होणे ओळखलेले नाही. समजले? ख्रिस्ती असल्यामुळे त्यांना या समयातील आकर्षणाची जाणीव होत आहे, परंतु त्यांनी ओळखलेले नाही की काय घडले आहे ते. त्यामुळे त्यांना त्या प्रकारची जाणीव होत आहे. त्यांना ठाऊक आहे काहीतरी घडायला हवे, परंतु पहा, परंतु ते कुठेतरी दूर भविष्यात त्याकरिता पाहत आहेत तसे घडावे, जेव्हा की ते अगदी तुमच्या समोर अगोदरच घडले आहे. त्याच सारखी गोष्ट त्यांनी पूर्वीच्या दिवसात केली. मसीहाच्या आगमनात ते विश्वास करत होते. त्यांनी विश्वास ठेवला होता की तो वर्दी देणारा जासूद अगोदर येईल, परंतु तो अगदी त्यांच्या मध्ये होता आणि त्यांना ते माहीत झाले नाही. त्यांनी ते ओळखले नाही. त्यांनी विश्वास ठेवला होता की वर्दी देणारा जासूद अगोदर येईल, जो मसीहाच्या येण्याची वर्दी घेऊन येईल. आणि त्यांनी त्याचे शिर छाटून टाकले आणि त्यांच्या मसीहास ठार केले, कारण त्याविषयी भविष्यवाणी केली गेली होती की त्यांना आंधळे करण्यात येईल. होशेयाने असे म्हटले, आणि तोच आत्मा जो होशेयाच्या द्वारे बोलला, तोच योहानाच्या द्वारे बोलला आणि म्हणाला, त्या शेवटल्या दिवसातील मंडळी नग्न आणि आंधळी असेल आणि त्याला मंडळीच्या बाहेर टाकतील. या भविष्यवाण्यांची परिपूर्ती पाहण्यास ते असफल ठरलेले आहेत, परंतु तेथे असल्यामुळे त्यांना ते जाणवते की काहीतरी घडायला पाहिजे. त्यांना ते केवळ कळत नाही, त्यांना ते जाणवत नाही. पूर्वीच्या समयात असलेल्या यहुदी लोकांप्रमाणे आंधळी झालेली लवदकीय धनसंपत्ती देवशास्त्र मंडळीशी शत्रुत्व, संदेशाच्या विरुद्ध शत्रुत्व. पहा ते यहुदी योहानाच्या किती विरोधात होते, पहा ते येशूच्या किती विरोधात होते, जेव्हा की खरोखरच तोच होता ज्याच्या आगमनाची वाट पाहत असल्याचा ते दावा करत होते. मला वाटते की आम्ही एखादा फ्यूज उडवला. मला वाटते की त्यामुळे टेप रेकॉर्डर सुद्धा बंद झाला. तसे झाले नाही, ठीक आहे. ते संदेशाच्या विरोधात शत्रुत्व करीत होते. काय होते, एवढी चालना आहे की तुमच्यापैकी प्रत्येक जण, तुम्ही सर्वजण एक उष्णता देणारी वस्तू आहात. तेथे कोणताही मार्ग नाही मंडळीला सामान्यपणे परिपूर्ण ठेवण्यासाठी ह्या दिवसांमध्ये ह्या समयांच्या अधिपत्याखाली, कारण तुम्ही पहा तुमच्यापैकी प्रत्येक जण सामान्यपणे 98 BTU चे आहात, आणि तुम्ही केवळ तुम्ही तेथे निवळ बसून राहत नाही, तुम्ही सतत उष्णता बाहेर फेकत असता. आता या जागेत पुरेशी हवा येते आहे ज्यामुळे या जागेला ती गोठवू शकते, परंतु येथे उष्णता बाहेर फेकणाऱ्या त्या वस्तूंमुळे म्हणून तुम्ही ते करू शकत नाही. लक्षात घ्या, विरोधात. परंतु आता ज्याप्रमाणे जुन्या काळातील यहुदी आंधळे करण्यात आले, त्याचप्रमाणे लौदिकियातील असलेले ते नग्न दरिद्री लाचार झालेले आहेत, आणि त्यांना हे ठाऊक नाही. धनसंपत्तीचे दिवस, महान देवशास्त्राचे सिद्धांत, महान शिक्षण, आणि आता ते संदेशाच्या प्रती विरोधी बनले आहेत. ते त्याच्याशी काहीही संबंध ठेवू इच्छित नाही, केवळ त्याचप्रमाणे जसे त्या मागच्या काळात होते जेव्हा नासोरी येशू या पृथ्वीवर होता. नोहाच्या दिवसात यामुळे लोक तारवात गेले नाही, कारण की त्यांनी संदेश किंवा संदेशाला कधीच ओळखले नाही. निव्वळ त्याच कारणामुळे ते नाश पावले, कारण की ज्या समयात ते राहत होते त्या समयात त्यांनी ओळखले नाही. त्यांनी जाणले नाही की परमेश्वर पापाचा नाश करील. त्याने अभिवचन दिले की तो तसे करील, तो मनुष्य या पृथ्वीच्या पृष्ठभागावरून नष्ट करील. त्याने तशी भविष्यवाणी केली होती, तसाच त्याचा हेतू होता, आणि आजही त्याचा तसाच उद्देश आहे जसे त्याने तेव्हा केले होते. परंतु लोक नोहाच्या प्रति अनुकल होण्याऐवजी त्याला एक रानटी मनुष्य म्हणून समजण्यात आले. त्यांनी त्याच्यावर एक संदेशा म्हणून विश्वास ठेवला नाही. तुम्ही जाणता येशू त्याने स्वतः आम्हाला सांगितले की नोहाच्या दिवसात कशा प्रकारे त्यांनी थट्टा उडवली, त्याची चेष्टा केली, आणि त्याला एक विक्षिप्त मनुष्य म्हणून नाव ठेवले, आणि बरेच काही. परंतु त्यांनी त्यांचा समय ओळखला नाही, त्यांनी तो दिवस ओळखला नाही, त्यांनी ते चिन्ह ओळखले नाही, त्यांनी तो संदेश ओळखला नाही, त्यांनी त्या संदेशाला ओळखले नाही. परंतु त्यांनी त्यांच्या मधून बाहेर टाकले आणि त्याच्यावर ते हसले. येशूने म्हटले, जसे नोहाच्या दिवसात तसे होते. इस्रायल तिच्या भूमीमध्ये आहे, आणि प्रत्येक गोष्ट आता स्थिर होत आहे, आणि संदेश अगदी परिपूर्णपणे मार्गक्रमण करीत आहे. भावा, कोणत्या दिवसात आम्ही राहत आहोत? आम्ही आता कोठे आहोत? त्यांना तो दिवस ठाऊक नव्हता. त्यांना ठाऊक झाले नाही की त्याच कारणामुळे ते चुकले, कारण की त्यांनी ते ओळखले नाही. ते त्या दिवसात असल्याप्रमाणे होते. पुष्कळशा प्रकारे आज दिवसात लोक आहेत. विज्ञानाच्या पुराव्यांमुळे आंधळे झालेले आहेत. शिक्षणाच्या पद्धतीद्वारे, देवशास्त्रीय विद्यालयांद्वारे, आणि त्या गोष्टीमुळे आंधळे झाले आहेत जसे त्या दिवसात होते. ह्याच प्रकारे गोष्ट आज सुद्धा घडली आहे. पुन्हा त्या गोष्टीमुळे आंधळे झालेले आहेत, आणि हे सुद्धा की सर्वसामान्यता संदेशाची सामान्यता आणि संदेशाची. नोहा शास्त्रोक्त नव्हता, तो एक प्रशिक्षित मनुष्य नव्हता, तो एक गरीब शेतकरी होता, नम्र, एका सामान्य संदेशासहित होता. तो खूपच सामान्य होता त्यांच्या उच्च शिक्षणाच्या तुलनेत. आजही तसेच आहे. परमेश्वर नेहमीच ते सामान्य बनवतो अशा प्रकारचे लोक मिळवण्याकरिता जे त्याच्यावर विश्वास व भरोसा ठेवतील. तो एक वेगळा आहे, केवळ एक वेगळा संदेश, परंतु परमेश्वर तोच. आता मी इच्छितो की तुम्ही त्यावर विश्वास ठेवावा आणि हे जाणून घ्यावे की परमेश्वर ते बोलला आहे. येशूने म्हटले, त्यांनी त्याच्या संदेशाला तुच्छ लेखले, नोहाला, आणि जसे त्यांनी त्या दिवसात त्याला तुच्छ लेखले तसेच ते पुन्हा करतील. त्याच्या आगमनाच्या वेळेस ते तीच गोष्ट पुन्हा करतील. त्याच कारणामुळे फारो समुद्रात बुडाला. त्याने त्याचा दिवस कधीच ओळखला नाही. त्याने कधीच जाणले नाही की काय घडत होते. तो खूपच भारावून गेला होता त्याच्या वैज्ञानिक युगातील महत्कृत्यांमुळे. गुलामाच्या श्रमाच्या सहाय्याने शहरे बांधण्यात तो खूपच होता. तो खूपच व्यस्त होता हे ओळखण्याकरिता जी संधी त्याच्या हातात होती. आणि त्याने परमेश्वरच्या संदेशाच्या रूपी दूताला बाहेर अरण्यात घालवून दिले. त्याने ते ओळखले नाही. त्याच कारणामुळे त्या गोष्टी त्या प्रकारे घडत गेल्या. त्याने ते कधीच ओळखले नाही. जर केवळ त्याने ते ओळखले असते की परमेश्वराने अभिवचन दिलेला शब्द त्या लोकांकरिता होता. आणि जर आजच्या मंडळ्या केवळ ओळखतील, जर मंडळ्या निव्वळ परमेश्वराचा शब्द ओळखतील की त्या शब्दाने त्या समयासाठी हे अभिवचन लोकांकरिता घडवले, ते नाश पावणार नाही. जर अमेरिका केवळ आपली राज्य घटना ओळखू शकेल जी तिने बनवलेली आहे, ती शाळांमधून बायबल बाहेर काढून टाकण्याची इच्छा करणार नाही. परमेश्वराचे नाव नाण्यांमधून पुसून टाकणार नाही. आणि आपली प्रतिज्ञा परमेश्वराच्या निष्ठेखाली ठेवेल. परंतु तिने ते ओळखले नाही. का? कारण ती आंधळी व नग्न आहे. ती ओळखू शकत नाही त्या मौल्यवान मुलांचे रक्त जे या हक्कासाठी युद्ध क्षेत्रावर मरण पावले. त्यांचा विसर पडलेला आहे. ते धूळ आहेत. परंतु ते एक आहे जो स्मरण करतो. सांडले गेलेले संदेशाचे रक्त जी किंमत दिली गेली आहे, ही सुवार्ता आज आमच्याकडे आणण्याकरिता. कशा प्रकारे हजारो सिंहाच्या द्वारे खाण्यात आले आणि त्यांच्या गुहांमध्ये फेकण्यात आले, करवतीने तुकडे करण्यात आले, जाळण्यात रुसावर तडवण्यात आले. परमेश्वराने ते ओळखले. मंडळी तिच्या संदेश त्यांना विसरून गेली आहे. त्यांना त्यांची अधिक गरज नाही असा ते दावा करतात. परंतु परमेश्वर जाणतो त्याला त्यांची गरज आहे. त्याने त्याचे लोक वचनाद्वारे तोडले आहेत. परंतु ह्या दिवसात त्यांना ते खूपच प्रतिगामी वाटते. ते त्यास जाणत नाही. त्याच कारणामुळे ते अशा स्थितीत आहे ज्या स्थितीत ते आहेत. त्याच कारणामुळे ते नग्न आहेत, कष्टी, आंधळे, दरिद्री आहेत. आणि ही गोष्ट जाणत नाही कारण ते ओळखत नाहीत त्या समयास ज्यात ते राहत आहेत. ते त्यावर लक्ष करीत नाही. मोशे त्याने त्याचा दिवस व त्याचे बोलावणे ओळखले. जेव्हा त्याने पाहिले परमेश्वराच्या शब्दाचे अभिवचन त्या दिवसाकरिता शाबित केले गेले, तेव्हा त्याने जाणले आणि तो कोण होता हे ओळखले आणि त्याला काय करायचे होते ते अभिवचनाच्या शब्दाद्वारे. म्हणून तो घाबरला नाही कोण काय म्हणाले त्याबद्दल. तो त्याच्या संदेशाबद्दल लज्जित नव्हता. जरी प्रत्येक याजक आणि प्रत्येक फारो, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक अधिकार त्याच्याशी असहमत झाला तरी, परंतु त्याने ओळखले. जेव्हा त्याने तो प्रकाश पाहिला, तो अग्नीचा स्तंभ त्या झुडपांमध्ये लटकत असलेला, आणि त्याच्याकरिता शब्द बोलला जो त्या दिवसाकरिता अभिवचन होता, आणि म्हणाला मी तुला पाचारण केले आहे जाऊन ते काम करण्याकरिता. तो घाबरला नाही त्या राजांच्या मोठ्या धमक्यांना. तो खाली गेला त्या लोकांना आणण्याकरिता, एका निर्गमनाकरिता, ज्याप्रमाणे परमेश्वराच्या शब्दाने अभिवचन दिले होते. अभिवचन शाबित केले गेले हे पाहत असताना त्याने लोकांना तयार केले त्याच्या निर्गमनाकरिता. जेव्हा त्याने पाहिले परमेश्वराचे अभिवचन शाबित केले गेले, लक्षात ठेवा, तो त्याच्या देवशास्त्रासह धावला. तो त्याच्या प्रशिक्षणासह धावला. परंतु जेव्हा त्याने पाहिले की परमेश्वराचा शब्द प्रकट केला गेला, त्याने पाहिले, शब्दाने शाबित केले, मी आहे, तो मी आहे, नंतर त्याने पर्वा केली नाही कोणी काय म्हटले ह्याची. तो घाबरला नाही की फारो त्याचे काय करील. तो घाबरला नाही की बाकीचे सर्व त्याला काय करतील. त्याने फक्त परमेश्वराचे भय मानले की कदाचित त्याने परमेश्वराला बरोबर ओळखले नसावे, किंवा कोणत्या तरी प्रकारे की त्याने कदाचित परमेश्वराला बरोबर ओळखले नसावे. तो लोकांना घाबरला नाही आणि ते काय म्हणतील आणि काय करतील. त्याने केवळ परमेश्वराचे भय मानले. त्याने हे ओळखल्यानंतर की तो परमेश्वराचा शब्द होता, तो हे समजू शकला नाही की त्याच्यासारख्या मनुष्यास कसे काय तेथे खाली पाठवण्यात आले. परंतु जेव्हा त्याने ओळखले शाबित केलेल्या शब्दाद्वारे की ते काय होते. त्यानंतर तो राजांच्या आज्ञांना घाबरला नाही. जर केवळ तुम्ही ते ओळखाल, जर केवळ ते आज आम्ही ओळखू शकू. मोशेने ते ओळखले जेव्हा त्याने शब्द शाबित झालेला पाहिला, ते शाबित होणे सिद्ध झालेले पाहिले. तो लोकांच्या निर्गमनाकरिता तयार झाला. योबाने कधीच ओळखले नाही की तो परमेश्वर होता. जोपर्यंत सैतान तुम्हास कधी कधी विश्वास ठेवण्यास भाग पाडतो की ज्या छोट्या परीक्षांमधून तुम्ही जाता त्यात परमेश्वर तुम्हास कदाचित ढकलत असेल. तो परमेश्वर होता जो त्याला काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करत होता. योबाने ते कधीच ओळखले नाही जोपर्यंत त्याने दर्शन पाहिले नाही. मोशे प्रमाणे जेव्हा मोशेने दर्शन पाहिले अग्नीचा स्तंभ झुडपामध्ये तो शाबित केला गेला होता. आणि जेव्हा योब त्याच्या प्रश्नांमध्ये जर एक मनुष्य मरतो तर तो पुन्हा जिवंत होऊ शकतो. मी पाहतो एक वृक्ष मरतो आणि तो पुन्हा जगतो. मी पाहतो एक फूल मरते आणि ते पुन्हा जगते. तो त्याचा प्रश्न होता. परंतु जेव्हा मनुष्य निसतो तो आत्मा सोडतो तो नाश पावतो. त्याचे पुत्र शोक करण्यासाठी येतात आणि त्याला ते आकलन होत नाही. ओ की तू मला तुझा क्रोध निघून जाईपर्यंत कबरेत लपवशील. त्याला समजू शकले नाही की एक फूल का मरते आणि पुन्हा जगते. कशा प्रकारे एक पान झाडापासून गळते आणि खाली जमिनीत जाते आणि वसंत ऋतूत पुन्हा परत येते. तो म्हणाला मनुष्य खाली निसतो आणि तो कुठे जातो. मी परमेश्वरात विश्वास ठेवतो परंतु मनुष्याचे काय होते. परंतु नंतर एक दिवस विजा चमकण्यास सुरुवात झाली. गर्जना गरजण्यास सुरुवात झाली. आत्मा संदेश त्यावर आला आणि त्याने एका मनुष्याचे येणे पाहिले जो एका पापी मनुष्यावर त्याचे हात ठेवू शकला आणि एका पवित्र परमेश्वरावर. आणि त्याने मार्ग जोडला. नंतर त्याने आरोळी मारली मला ठाऊक आहे माझा सोडवणारा जिवंत आहे. तरी त्वचा नाश करणाऱ्या किड्यांनी हे शरीर नष्ट केले तरी माझ्या देहात राहून मी परमेश्वराला पाहिन. त्याने ओळखले की ते पुनरुत्थान काय होते. खेचर अन्य भाषेत बोलेपर्यंत बालामाने दूताला कधीच ओळखले नाही. बालाम ओळखू शकला नाही की एक दूत त्याच्या मार्गात उभा होता. एक आंधळा झालेला प्रचारक ओळखू शकत नाही की तो परमेश्वर होता जो त्या मार्गात उभा होता. त्याचे वरदान विकण्यापासून त्याला परावृत्त करण्याचा प्रयत्न करीत होता पैशाकरिता. आणि जेव्हा खेचर मनुष्याच्या भाषेत बोलला त्यानंतर बालामाने ओळखले की परमेश्वराचा दूत त्याच्या मार्गात उभा होता. तो जे करत होता ते करण्यापासून त्याला परावृत्त करण्याचा प्रयत्न करत होता. ओ तुम्ही आंधळे झालेल्या संप्रदायांनो, जर परमेश्वर एका खेचराचा उपयोग करू शकतो जो मुका आहे अशी भाषा बोलण्याकरिता जो ती जाणत नाही हे प्रकट करण्याकरिता एका सेवकाला की जो त्याच्या मार्गापासून बहकला आहे तो एका मनुष्याचा उपयोग करू शकत नाही काय. तीच गोष्ट करण्याकरिता आंधळे झालेले लोक जर अहाबाने केवळ त्याचा दिवस ओळखला असता त्याने मिखिया संदेशाला कधीच दोषी ठरवले नसते. ज्याच्याकडे परमेश्वराच्या शब्दाचे अभिवचन होते. जेव्हा अहाब त्या दिवशी तेथे उभा राहिला तो आणि यहोशाफाट आणि जेव्हा तेथे त्यांच्याकडे सुमारे 400 संदेश भविष्यवाणी करत होते म्हणत होते वर जा सर्व काही ठीक आहे. अहाबा तू पापामध्ये जगत आहेस. तू आम्हास महान संप्रदाय असे केले आहेस. आम्ही एक महान प्रजा आहोत. आमची एक महान सेवा आहे. येथे आम्ही आहोत. आम्ही 400 प्रशिक्षित याजक आहोत किंवा संदेश दे. आम्ही 400 आहोत वचनात आणि देवशास्त्रात प्रशिक्षित आहोत. आम्हाला त्याबद्दल सर्व काही ठाऊक आहे. म्हणून आता ते सिद्ध झाले की त्यांना त्याबद्दल काहीच ठाऊक नव्हते. ज्या मनुष्याला त्यांनी एक वेळा असे म्हटले जो त्यांच्या अगोदरच्या पिढीत होता एलिया परमेश्वराचा खरा संदेशा त्याने भविष्यवाणी केली होती. यहोवा असे म्हणतो कुत्रे तुझे रक्त चाटतील अहाबा. परंतु ते याजक मनुष्याने बनवलेले संदेश ते त्यांनी विचार केला. त्यांनी सर्व काही ठीक केले होते. त्यांनी म्हटले पित्या अब्राहमा किंवा पित्या अहाबा वर जा प्रभू तुझ्या बरोबर आहे. तुला शास्त्र वचन मिळालेले आहे कारण ही भूमी परमेश्वराने इस्रायलास दिली आहे. ती इस्रायलाच्या मालकीची आहे. वर जा प्रभू तुझ्या बरोबर आहे. हो हो. परंतु तुम्ही जाणता यहोशाफाट जो एक अहाबा प्रमाणे पापामध्ये मिसळलेला नव्हता त्याने ही बाब जरा वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिली. तो म्हणाला तेथे दुसरा कोणी एक नाही काय. त्याने म्हटले येथे आमच्या जवळ एक आहे परंतु मी त्याचा द्वेष करतो. समजले? परमेश्वर काय करीत होता? लोकांना बाहेर तोडून काढीत होता. एका संदेशाच्या द्वारे पुन्हा एकदा मी त्याचा द्वेष करतो. तो काही एक करत नाही परंतु निव्वळ माझ्यावर नेहमीच दोष लावत असतो. आणि तू जाणतो मी एक महान व्यक्ती आहे. मी ह्या येथे ही सेमिनरी बांधली नसती जर मी एक थोर विश्वासू नसतो तर. माझ्याकडे अतिशय चांगले प्रशिक्षित मनुष्य आहेत. मी त्यांना बायबल आणि पुस्तके देऊन स्थिर केले आहेत आणि बाकी सर्व काही गोष्टी हे शिकवण्याकरिता. आणि मला ठाऊक आहे की त्या महान व्यक्ती आहेत. परंतु जर केवळ अहाब हे ओळखू शकला असता की ती व्यक्ती कोण होती, ती गरीब लहान गबाळ्याप्रमाणे दिसणारी व्यक्ती इम्लाचा पुत्र, ते उभा राहून त्याला सांग यहोवा असे म्हणतो, त्याने ती घातक चूक कधीच केली नसती जी त्याने केली. परंतु त्याने मिखायाला दोषी ठरवले. त्याने कधीच केले नाही. ओ लोक हो, त्या युगाला ओळखा ज्यात तुम्ही राहत आहात. पहा काय घडले आहे. पहा कशाविषयीचे अभिवाचन दिले आहे. त्या दिवसाला ओळखा ज्यात तुम्ही राहत आहात. जर सांप्रदायिक मंडळ्या केवळ आज ओळखू शकतील की त्यांच्यावर का दोष ठेवला जात आहे आणि त्यांचे सभासद त्यांच्यापासून दूर पळत आहेत ज्याप्रमाणे इस्रायल मिस्रामधून बाहेर पडला. जर संप्रदाय केवळ या ध्वनिफितींना दोष लावण्याचे सोडून देतील आणि या ध्वनिफित ऐकतील. आणि तुम्ही प्रचारक हो जी ही ध्वनिफित ऐकत आहात, तुम्ही ऐका. जर तुम्ही केवळ ही घटका ओळखाल ज्यात तुम्ही राहत आहात, जर तुम्ही केवळ समयाचे चिन्ह ओळखाल, तुम्ही समजू शकाल की का लोक या संप्रदायापासून पळत आहेत. तो परमेश्वराचा आत्मा बोलावत आहे. कोणीही मनुष्य माझ्याजवळ येऊ शकत नाही, येशूने म्हटले. माझ्या पित्याने त्याला आकर्षित केल्याशिवाय आणि जे सर्व पित्याकडे होते भूतकाळात मला दिलेले आहेत ते येतील. विहिरी जवळ असलेल्या त्या छोट्या स्त्रीप्रमाणे आणि तो याजक त्यांच्यामध्ये किती फरक होता. तो हस्तलेख आज पुन्हा भिंतीवर आहे. तो ते पाहतात परंतु ते त्याला ओळखत नाही. जर केवळ त्या यहुद्यांनी अभिवचन दिलेले चिन्ह ओळखले असते, त्यांच्या मसीहा बद्दलचे त्यांच्या शेवटच्या संदेशाच्या अनुसार मलाखी 3 प्रमाणे म्हणाला, पहा मी माझा दूत माझ्या पुढे पाठवतो माझ्या मुखासमोर आणि तो मार्ग तयार करील. आणि त्यांनी दावा केला की ते त्याची वाट पाहत होते. किती तंतोतंतपणे या आजच्या दिवसापर्यंत तसेच समांतर रीत्या आहे. ते दावा करत आहेत की ते काहीतरी गोष्ट घडण्याची वाट पाहत आहे. सर्व मंडळ्या उपवास आणि प्रार्थना करत आहेत आणि म्हणत आहे, चला आता आपण प्रार्थना करूया, चला आपण एकत्र येऊया. आमच्यामध्ये महान गोष्ट घडायलाच पाहिजे. आम्ही जाणतो तेथे काहीतरी महान गोष्ट घडणार आहे. मंडळीने तयार व्हायला पाहिजे. त्याच गोष्टी संबंधी ते प्रार्थना करीत आहेत. ते त्याच गोष्टी संबंधी काय ते प्रार्थना करीत आहे. आणि तेथे बाप्तिस्मा करणारा योहान आला कारण त्याने त्यांच्या सेमिनरीज नाकारल्या, कारण त्याने त्यांच्या पूर्वजांनी शिकवलेल्या गोष्टींच्या विरुद्ध केले. तो शिक्षणाशिवाय अरण्यातून बाहेर आला, गोलाकार कॉलर शिवाय तो बाहेर आला. जसे आजच्या दिवसात म्हणता येईल एक मोठ्या देवशास्त्राच्या शिक्षणाशिवाय तो बाहेर आला. परंतु तो आला परमेश्वराच्या अभिवचन जाणत की त्याला मसीहा बद्दल घोषणा करायची होती. त्याने म्हटले तो आता तुमच्या मध्ये उभा आहे. आणि त्यांनी विचार केला की तो वेडा आहे कारण तो त्यांच्या शिक्षण संस्थेतून बाहेर आला नव्हता. तो हस्तलेख भिंतीवर होता आणि त्यांना ते ठाऊक नव्हते. त्यांनी दावा केला की ते अशा प्रकारची व्यक्ती येण्याची वाट पाहत होते आणि तो अगदी त्यांच्या मध्ये होता आणि त्यांनी त्याला ओळखले नाही. जरी त्यांनी म्हटले की ते त्याची वाट पाहत होते, तेव्हा त्याचप्रमाणे जसे यहुदी की ते त्यात होते, जसे अन्य जातीचे लोक त्यांच्या गोष्टींसह, कारण तीच गोष्ट तिने भविष्यवाणी केली आहे. तीच गोष्ट दावा केला की ते त्याची वाट पाहत आहेत. परंतु अन्य जातीमध्ये असलेले संप्रदाय लवदिकियाचे युग जसे ते आंधळे होते तसेच आहेत. कारण का अशी भविष्यवाणी केली गेली आहे की तसेच असतील. ते घडणे आवश्यकच आहे. जर केवळ इस्रायल त्यांचे चिन्ह ओळखू शकले असते तर त्यांना कळले असते की मसीहा दृश्यमान होण्याचा समय हाताशी आला होता. जर त्यांनी ओळखले असते, तुम्हाला ठाऊक आहे शिष्यांनी तसे येशूला म्हटले, शास्त्री असे का म्हणतात की प्रथम एलिया येणे जरुरी आहे. आणि येशूने म्हटले एलिया अगोदरच आला आहे आणि त्यांनी त्याला जाणले नाही. तो अगोदरच येथे आहे आणि त्याला अगोदरच ठार मारले आहे. त्यांनी तंतोतंत तसे केले जसे शास्त्रात म्हटले गेले की तसेच ते करतील. त्यांनी केवळ तेवढे ओळखले असते. किती विक्षिप्त व्यक्ती. तिने प्रत्येक दुहेरी गोष्टी दोषी ठरवल्या ज्या त्यांनी केल्या होत्या. त्यांनी केलेल्या प्रत्येक गोष्टी त्याने दोषी ठरवल्या. तो म्हणाला, तुम्ही ढोंग्यानो अशी सुरुवात करू नका, गवतातील सापानो, तुम्ही विषारी सापाच्या वंशानो. तुम्हाला कोणी सावधान केले जो क्रोध येणार आहे त्याच्यापासून दूर पळण्यास? तुम्ही स्वतःमध्ये विचार करू नका की आमचा पिता अब्राहम आम्हाला आहे, आमच्याकडे हे ते की दुसरे काहीतरी आहे. कारण मी तुम्हाला सांगतो, परमेश्वर समर्थ आहे या दगडापासून अब्राहमासाठी संतती निर्माण करण्यास. असा विचार करण्यास सुरुवात करू नका की तुमच्या हाताशी तुमची जगाची समिती आहे आणि तुमच्या पाशी तिचे उत्तम पोशाख घातलेले सभासद आहेत. येथे बाहेर असलेल्या भटक्या भेकड्यांद्वारे संतती निर्माण करण्यास तो समर्थ आहे. त्याचे वचन परिपूर्ण करण्याचा जारिणी, वेश्या, दारुडे, जुगारी तो ते करण्यास समर्थ आहे. तो अद्यापही परमेश्वर आहे. आंधळे झालेले संप्रदाय, आंधळे झालेल्या इस्रायलाप्रमाणे दोन्ही विषयी तशा प्रकारे भविष्यवाणी करण्यात आली. मी तुम्हाला समांतरता दाखवत आहे त्या मुद्द्याजवळ मी येईपर्यंत जो मला आता हवा आहे. आंधळे झालेले जसे अन्य जातीचे संप्रदाय या लौदिकीय युगाचे आज आंधळे करण्यात आले आहेत ज्याप्रमाणे तेव्हा ते होते. या लौदिकीय युगास एक संदेश मिळणे अपेक्षित आहे. मलाकी 4 ने म्हटले त्यांना मिळेल, परंतु ते कशाची वाट पाहत आहेत? आमच्या संप्रदायाद्वारे ते उत्पन्न करील? जर तो आमच्यापासून नाही तर बॅप्टिस्ट, प्रेस्बिटेरियन असेंब्लीज, एकत्ववादी ते एक आहे. जर आम्ही तो उत्पन्न करीत नाही तर तो खरा नाही. त्याचसारखी गोष्ट त्यांनी त्या दिवसात केली आणि तो आला आणि गेला आणि त्यांनी ते जाणले नाही, त्यांनी ते ओळखले नाही, जरी त्याने प्रत्येक वचन पूर्ण केले. येशूने म्हटले, त्यांनी ते केले जसे ते नमूद केले गेले होते की तसेच ते करतील. त्याचप्रमाणे ते मनुष्याच्या पुत्राचे करतील. तो नाकारला जाईल. आता लक्षात घ्या, त्याचप्रमाणे आता अन्य जातीयाच्या दिवसात आहे. अभिवचन दिलेल्या मलाकी 4 शास्त्र वचनानुसार ज्याविषयी येशूने म्हटले, सर्व शास्त्र वचन प्रेरित आहे आणि त्यांच्यापैकी एक अंश सुद्धा ते पूर्ण होत असताना त्याच्यापासून परावृत्त करू शकत नाही. तेथे कोणताही मार्ग नाही की शास्त्र वचन पूर्ण होत असताना ते आम्ही परावृत्त करू शकू. सर्व पूर्ण झालेच पाहिजे. आणि येशूने म्हटले ते तसेच घडेल. आणि येथे आम्ही बघतो ते घडलेले आहे. आम्ही ते पाहू शकतो. मूळ स्थितीत परत आणणे काय या शेवटल्या दिवसांमध्ये. तुम्ही संप्रदायात असलेल्या भावांनो ऐका, 50 दिवसाचा मूळ सण मूळ स्थितीत परत आणणे ज्याप्रमाणे तो प्रारंभी होता, म्हणून ते पुन्हा मूळ स्थितीत आणले जाईल. इस्रायलच्या करण्यांच्या सणाच्या घोषणा होण्यापूर्वी पुन्हा मूळ स्थितीत आणणे भागच आहे. तेथे तसे करण्यासाठी काहीतरी गोष्ट असणे भाग आहे. मला काही 4 म्हटले, पित्यांचा विश्वास पुन्हा मूळ स्थितीत परत आणला जाईल. लेकरांकडे कोणती गोष्ट घडेल? जर इस्रायलने त्यांच्या मसीहाला ओळखले असते की अभिवाचन दिलेले ते चिन्ह, तर आज जे ते आहेत तेथे ते नसते. जर त्यांनी केले, परंतु ते त्यांनी का केले नाही? ते दयनीय आहे. त्यांनी ते का केले नाही? कारण परमेश्वराने म्हटले ते तसे करणार नाहीत. किती लोक तसा विश्वास करतात? म्हणा आमेन. परमेश्वर म्हणाला ते तसे करणार नाहीत. आणि हे त्याच परमेश्वराने म्हटले की लौदिकीय मंडळीच्या युगात हे घडेल. आणि ते येथे आहे त्यांच्या समोर. ते करण्याखेरीज दुसरी गोष्ट कशी करणार? जर त्यांनी केवळ मसीहाचे अभिवचन दिले गेलेले ते चिन्ह ओळखले असते, त्या मनुष्याच्या पुत्राचे ते चिन्ह, तो मनुष्याच्या पुत्राच्या नावात आला. आता पेंटिकॉस्टच्या युगात तो परमेश्वराच्या पुत्राच्या नावात होता, पवित्र आत्म्यात. आता या नंतरची गोष्ट मिलेनियम आहे. तो दाविदाचा पुत्र, 3 तोच परमेश्वर, तोच पिता पुत्र पवित्र आत्मा, तोच परमेश्वर. दाविदाचा पुत्र परमेश्वराचा पुत्र, दाविदाचा पुत्र मनुष्याचा पुत्र, परमेश्वराचा पुत्र तोच परमेश्वर आहे. सर्व समय केवळ 3 वेगवेगळ्या कार्यांमध्ये. त्याचप्रमाणे पिता पुत्र व पवित्र आत्मा आहे. 3 परमेश्वर नव्हे, परंतु तोच परमेश्वर. 3 समयांच्या काळामध्ये 3 कार्यात, जसे पिता पुत्र व पवित्र आत्मा. परंतु आजच्या प्रमाणे परंपरागत झालेले आंधळे ज्याप्रमाणे तेव्हा होते, परंपरेनुसार झालेले आंधळे ते ती पाहू शकत नाही. ते ती गोष्ट का पाहू शकत नाही? ते ती गोष्ट कधीच पाहू शकणार नाही. लक्षात ठेवा, ते यहोवा असे म्हणतो आहे. म्हणतात, तर तुम्ही तसे का म्हणता? केवळ त्याचप्रमाणे जसे योहानाने केले, त्याचप्रमाणे जसे त्यांच्यापैकी इतरांनी केले. येथे एक चिकटलेला आहे आणि दुसरा तेथे, तो बाहेर आणणे आवश्यक आहे. ओ परमेश्वराच्या मेंढरा, परमेश्वराचा आवाज ऐक. माझे मेंढरू माझी वाणी ऐकते. त्या विहिरीपाशी असणाऱ्या स्त्रीने तिचा दिवस ओळखला मसीहाच्या चिन्हाद्वारे. ती एका वाईट स्थितीत होती. तिला त्या जुन्या मंडळांबरोबर व्यर्थ वेळ वाया घालवायची इच्छा नव्हती. ज्या प्रकारे ते करीत होते, ते कशाही प्रकारे जगत होते आणि ज्या गोष्टी ते करीत होते त्या प्रकारच्या गोष्टींमध्ये विश्वास ठेवत नव्हती ती. परंतु तिला ठाऊक होते, तेथे असा एक दिवस येईल, तो गरीब बिचारा तेथे त्या विहिरीच्या मार्गावर. तिला ती गोष्ट आढळली ज्याच्या करिता ती शोधत होती. जेव्हा त्याने तिला प्रकट करण्यास सुरुवात केली, तिच्या हृदयातील गुप्त गोष्टी, तिला तिचे पाप सांगितले ज्यात ती जीवन जगत होती. ती म्हणाली, महाशय, मला कळून चुकले की तुम्ही एक संदेष्टे आहात. आता त्यांच्याकडे एकही संदेष्टा 400 वर्षात नव्हता. म्हणाली, मी जाणते की तुम्ही एक संदेष्टे आहात आणि मला ठाऊक आहे जेव्हा मसीहा येईल तो ह्या गोष्टी करील. त्याने म्हटले, मीच तो आहे. तिने ओळखले, तेथे अधिक शंका नव्हती. तू कसे काय सिद्ध करू शकतो हे अगोदरच सिद्ध केले होते. जेव्हा मसीहा येतो हेच काय तो करील. ठीक आहे, जर ती शास्त्र वचनाद्वारे ओळखू शकते तर आम्ही ओळखू शकत नाही काय? सायंकाळचा प्रकाश आणि ते आजचे चिन्ह आम्ही जाणतो. जेव्हा मसीहा येईल तो आम्हास या सर्व गोष्टी दाखवील. तो आम्हास हे सर्व सांगेल. त्याने म्हटले, मीच तो आहे जो तुमच्याशी बोलत आहे. अधिक प्रश्नच नाही, त्वरित ती निघून गेली आणि तिने लोकांना सांगितले, या पहा येथे तो आहे. तिला अधिक प्रश्न पडला नाही, तो मिटलेला होता. कारण तिने जाणले तो दिवस ज्यात ती राहत होती, तिने तो ओळखला. त्याचप्रमाणे नथानियलचे झाले, एक महान यहुदी. जेव्हा त्याने ते चिन्ह पाहिले मसीहाचे, जे त्या तेथे अभिवचन दिलेले होते, किती याजक किंवा किती इतर गोष्टी हे महत्वाचे नाही. त्या गोष्टीने काय केले? तिच्यामुळे याजक गोंधळात पडले. हे पाहताना कि ते लोक मंडळात सोडून बाहेर चालले होते, त्यांनी म्हटले, जर तुमच्यापैकी कोणी एक त्याच्या सभेत हजर राहिला तर तुम्हाला वाईट टाकण्यात येईल. आम्ही तुम्हाला सरळ संप्रदायातून बाहेर काढू. त्याचप्रमाणे आजही तसेच आहे. आम्ही तुम्हाला आमच्या संस्थेतून बाहेर काढून टाकू जर तुम्ही त्याच्या सभेस हजर राहिलात. तुम्हाला आठवते तो आंधळा मनुष्य? तो पिता आणि ती माता उत्तर सुद्धा देऊ शकले नाहीत. ते घाबरले होते, कारण ते म्हणाले, जो कोणी येशूला पाहण्यासाठी गेले किंवा त्याच्या सभांमध्ये हजर राहिले तर त्यांना वाईट टाकण्यात येईल. परंतु तो आंधळा मनुष्य स्वतःकरिता बोलू शकला. जो तो एक वेळेस आंधळा होता, नंतर पाहू शकला. मी जो एक वेळेस आंधळा होतो परंतु आता पाहू शकतो. मी जो या गोष्टी जाणत नव्हतो त्या गोष्टी मला माहिती करून दिल्या गेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे. मोकळे करा संप्रदायानो, कारण ते येत आहे. कसेही करून जर मी पृथ्वीपासून उंच केला जाईन तर मी सर्व मनुष्यांना माझ्याकडे आकर्षित करीन. नथानियलने ते ओळखले, त्याने ते जाणले. केवळ ज्याप्रमाणे मोशेच्या शास्त्र वचनाचा पुराव्यांनी शब्द साबित केला, मोशेने जाणले की ते त्या दिवसाकरिता अभिवचन होते, कारण ते शास्त्र वचनानुसार होते. किती विचित्र वाटले तरी त्याने म्हटले, मी कोण त्यांना सांगू शकतो? मी त्यांना सांगेन, मी या येथे अरण्यात एक प्रकाश पाहिला. मी आता त्यांना कसे सांगू की तेथे मागे मी एक प्रकाश पाहिला आणि ह्या प्रकाशाने मला सांगितले, ते खाली निघून जा. त्याने म्हटले, निश्चितच मोशे, मी तुझ्या बरोबर राहीन. आणि केवळ एवढेच नव्हे, त्याने खाली मिस्रात स्वतःला केवळ चिन्ह आणि चमत्कार यांच्याद्वारे दाखवले नाही, परंतु जेव्हा त्याने सर्वांना एकत्र गोळा केले त्याने पुन्हा त्यांना दर्शन दिले आणि मोशेची सेवा निवडलेले आणि बाहेर बोलवलेल्यांसमोर साबित केली. जेव्हा त्या संदेशाने त्यांना त्या राष्ट्रापासून तोडून मोकळे केले आणि त्यांना एका ठिकाणी आणले, नंतर अग्नीचा स्तंभ दिसला आणि पुन्हा सिनाय पर्वताच्या माथ्यावर. त्याची आजच्या दिवसाबरोबर तुलना करा. आमेन. परमेश्वराची स्तुती असो, ते मला जीवनाहूनही अधिक आहे. आणि माझे युग जसे जसे पुढे जाण्यास सुरुवात झाली आणि मी पाहतो की अश्लीलता आणि अनैतिकतेच्या समयाने गोष्टी आणि देश पछाडून टाकला. नंतर मी भूतकाळात पाहिले आणि पाहिले की काय घडले. माझे हृदय आनंदाने उचंबळते हे जाणून की थोड्या काळानंतर हा पृथ्वीवरचा निवास करण्याचा तंबू विरघळून जाईल. परंतु माझ्याकडे एक आहे जो पलीकडे वाट पाहत आहे. मी एक प्रजा खेचण्याचा प्रयत्न करीत आहे. या गोष्टींपासून त्यांना अलग करीत आहे आणि गोष्टी त्यांच्या मधून बाहेर खेचत आहे त्यांना दाखवण्याकरिता शास्त्र वचनाच्या द्वारे की परमेश्वर तेथे उभा आहे अग्नीच्या स्तंभाच्या प्रमाणासहित जो शेकडोंनी व हजारोंनी पाहिला आहे आणि कॅमेऱ्याच्या द्वारे त्यांनी घेतला सुद्धा आहे. वेळोवेळी ते सिद्ध करण्याकरिता नक्कल करणारे उभारून आले. निश्चितच ते तसे व्हायलाच पाहिजे. नक्कल करणारे मोशेच्या दिवसात सुद्धा उठले आणि त्याच गोष्टी केल्या. परमेश्वर म्हणाला मोशे तू स्वतःला वेगळे कर, त्यांच्या भोवती बिलगुन राहू नकोस, मी त्यांना गिळंकृत करीन. आणि जगाने त्यांचा ताबा घेतला आणि त्याचप्रमाणे आजही आहे. अगदी सरळ जगात परत गेले. जा पैसे कमवण्याच्या योजना आणि इतर सर्व काही समजले. मोशेच्या शास्त्र वचनानुसार चिन्ह तो होता तो परमेश्वराचा महान संदेष्टा जो तेथे खाली गेला त्यांना सोडवण्याकरिता. आणि त्यांनी ते ओळखले, त्यांनी ते चिन्ह ओळखले. तो शास्त्रानुसार असलेले तंतोतंत अभिवचन होता जे शाबित केले गेले. येशू शास्त्रानुसार असलेले ते अभिवचन होता जे शाबित केले गेले त्या स्त्रीला, किंवा तो अनुवाद होता. येशू शास्त्र वचनाचे अनुवाद होता. त्याच्या स्वतःच्या जीवनाने शास्त्र वचनाचा अनुवाद केला. तुम्ही ह्या समयाचा संदेश पाहू शकत नाही काय? तुम्ही ओळखू शकता काय की आम्ही कोठे आहोत? हा संदेश स्वयं शास्त्र वचनापासून तुम्हाकरिता अनुवाद करतो. ज्या समयांमध्ये आम्ही राहत आहो हा तो अनुवाद आहे. येशूने इस्रायलास म्हटले, जर तुम्ही केवळ तुमचा दिवस ओळखला असता तर. एकदा जैतुनाच्या पर्वतावर बसलेला असताना त्याने वरून पाहिले, म्हणाला एरुशलेम ओ एरुशलेम, तो रडला. त्याने खाली दृष्टी टाकली, त्याने पाहिले कोणत्याही तुलनेत नाही. कदाचित तो मार्ग त्या दुसऱ्या रात्री दुसऱ्या सकाळी सुमारे 10 वाजता जेव्हा मी त्या जारिणी मंडळीस पाहिले, तुमच्या खोल हृदयात तुम्हाला जाणवते की पवित्र आत्मा अश्रू ढाळीत आहे. येरुशलेम ओ येरुशलेम, कितीदा मी तुझ्यावर घिरट्या घातल्या, परंतु तू काय केलेस? तू त्या संदेष्ट्यांना ठार मारलेस ज्यांना मी तुझ्याकडे पाठवले. तू त्यांचा घात केलास आणि आज संदेश मंडळीकडे पाठवले गेले. आज त्यांच्या सांप्रदायिक सिद्धांताद्वारे घात केले गेले आहेत. शास्त्र वचन त्यांच्या सिद्धांताद्वारे घात केले गेले आहेत. येशूने म्हटले, जर तुम्ही केवळ तुमचा दिवस जाणला असता तर. परंतु आता ते खूपच दूर आहे. आता खूपच उशीर झाला आहे. आता ते मंडळी संबंधी तसेच आहे. मी विश्वास करतो माझ्या संपूर्ण हृदयानिशी ती सोडवणुकीच्या बाहेर गेलेली आहे. वाटेल ते असेल. तुम्ही त्याबद्दल काय विचार करू इच्छिता ते तुमचे व्यक्तिगत मत आहे. ते माझे मत आहे. समजले? तुम्हाला माझे मत घेण्याची जरुरी नाही. परंतु मी विश्वास करतो की ती सोडवणुकीच्या बाहेर गेलेली आहे आणि ती आहे गेली 5 ते 6 वर्ष. मला आठवते, तुम्हाला शिकागो आठवते. निरीक्षण करा तेव्हापासून काय घडलेले आहे आणि पहा ते तसेच घडत राहील. समजले? स्मरण करा, माझे नाव त्यापुढे आहे ते बाहेर तेथे चिकटलेले आहे असे यहोवा म्हणतो. ते असे आहे. पहा जर ती सतत घसरत राहिली नसती. 1933 कडे पहा, शेवटच्या दिवसात स्त्रिया कशा वागतील हे कसे सांगितले गेले. कसे ते सांगितले गेले की लोक कशा प्रकारे मुसलोनी, कशा प्रकारे तो स्वतःच्या नाशाकडे येईल, कशा प्रकारे हिटलर गूढमय रित्या नाशाप्रत पोहोचेल, की कशा प्रकारे ते 3 वाद साम्यवादामध्ये विलीन होतील, कशा प्रकारे मोटर कार अंड्याप्रमाणे दिसणाऱ्या आकारात बनतील आणि कशा प्रकारे स्त्रिया पोशाख घालतील आणि पुरुषाप्रमाणे दिसतील. अगदी त्यांची अंतरवस्त्रे सुद्धा आणि शेवटी अंजिराच्या पानाप्रमाणे वस्त्रे ते घालतील. कशा प्रकारे ते अनैतिक वागणे, कशा प्रकारे ते ह्या दिवसात वागतील. पहा त्यांनी काय केले आहे. आणि तर मग हे अगदी तुमच्या समोरच आहे. तर ख्रिस्ती स्त्रिया केवळ ओळखू शकतील, त्या नामधारी ख्रिस्ती स्त्रिया केवळ त्या ओळखू शकतील, केवळ ओळखतील की तो अनैतिक आत्मा त्यांच्या वर आहे जो त्या सैतानापासून आहे, जो त्यांना त्यांचे केस कापण्यास भाग पाडतो. तो केवळ सैतानच असा आहे जो ते करावयास लावतो. ते तुमच्याकरिता परमेश्वराच्या वचनाच्या विरुद्ध आहे. केवळ त्याचप्रमाणे जसे एदनच्या बागेमध्ये होते, ते असे म्हणण्याचा प्रयत्न करतात, ओ तो छोटासा वृद्ध पवित्र लोळणारा प्रचारक म्हणतो, तो मी नव्हे. मी सांगत नाही की तुम्ही काय करावे, मी केवळ वचनाचा उल्लेख करत आहे. जर केवळ ते ओळखू शकतील की तो सैतान आहे. ते स्वतःला ख्रिस्ती म्हणवतात. येशू म्हणाला, तुम्ही मला प्रभू म्हणून कसे म्हणता, आणि नंतर मी ज्या गोष्टी करायला सांगितल्या त्या करत नाहीत. ते ख्रिस्ती असूच शकत नाही. मी त्यांचा न्यायाधीश नाही, परंतु मी केवळ तेच सांगत आहे जे वचन सांगते. तुम्ही मला प्रभू म्हणून कसे म्हणता, आणि नंतर ज्या गोष्टी मी करण्यास सांगितल्या त्या करीत नाहीत. आणि येथे संपूर्ण शब्द आहे जो येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण आहे. कसे काय तुम्ही मला प्रभू म्हणता, जर ते केवळ एवढेच ओळखू शकतील की तो सैतान आहे. एक अनैतिक आत्मा तेथे बाहेर असलेल्या काही चांगल्या स्त्रिया. मला वाटते ही जागा सर्वात घाणेरडी आहे माझ्या आयुष्यात पाहिलेल्या जागांपैकी. जेफरसनविल इंडियाना, नग्न स्त्रिया असलेली. मी हॉलिवूड येथे होतो, मी सगळीकडे होतो, मी जगभर जाऊन आलो आणि मी सर्व प्रकारच्या घाणेरड्या गोष्टी पाहिल्या आहेत. मी त्या पॅरिस येथे पाहिल्या आहेत, मी त्या इंग्लंड येथे पाहिल्या आहेत, जे त्या सर्वांमध्ये प्रमुख आहे. मला वाटते की इंग्लंड एक दिवशी समुद्राच्या तळाशी बुडून जाईल. तो त्या गोष्टीकरिता पात्र आहे. ओंगळ, गलिच्छ, क्षुद्र, तो जगाच्या अनैतिक सांडपाण्याचा खड्डा आहे. सर्वात अधिक शास्त्र वचनाप्रमाणे नसणारे, वचन नाकारणारे लोक जर कधी मी माझ्या आयुष्यात पाहिले असतील, ती तशी झाली आहे कारण तिने सत्य नाकारलेले आहे. बिली ग्रॅहमने म्हटले की त्याला त्याच्या पत्नीस उद्यानातून बाहेर घेऊन जाणे भाग पडत असे. लैंगिक गोष्टी स्त्रिया व पुरुष, मुले व मुली यांच्यात अगदी उघडपणे त्या उद्यानात चालत असत. ती एक सांड पाण्याचे डबके झाले आहे. त्याचप्रमाणे फ्रान्स, त्याचप्रमाणे इतर सर्व जग झाले आहे, आणि त्याचप्रमाणे युनायटेड स्टेट सुद्धा आहे. त्या सर्वांचा पुढारी बनत चालला आहे. आजच्या दिवसाकडे पहा. त्यांना त्यांचे केस कापण्यास लावतात, तोकडे विजारी घालतात, स्लॅक सिगारेटी ओढतात आणि स्वतःला विश्वासणारे असे म्हणतात. भगिनी, तुला जाणीव होत नाही काय, किंवा हे स्त्रिये म्हणायचे आहे, क्षमा करा, माझी बहीण त्या गोष्टीप्रमाणे एकही करणार नाही. तुम्ही जाणू शकत नाही काय की तो सैतान आहे. परंतु काय, त्या जुन्या यहुद्यांप्रमाणे तुम्ही सुद्धा शाबित केलेल्या वचनावर विश्वास ठेवणार नाहीत जेव्हा तो तुम्हास सिद्ध करून दाखवला गेला आहे. तुम्ही सरळ तुमच्या सांप्रदायिक रूढींना धरून राहिलात, ज्या म्हणतात हे सर्व ठीक आहे. तुम्ही अन्य भाषेत बोलता, तुम्ही वर आणि खाली उड्या मारता, तुम्ही आत्म्यामध्ये गाता आणि तुमचे केस कापता. तुम्ही कल्पना करू शकता काय की एक ख्रिस्ती व्यक्ती असे करत आहे. मी सैतान पाहिले आहेत, मी चेटूक करणारे पाहिले आहेत, मी त्यांना अन्य भाषेत बोलताना पाहिले आहे आणि त्याचा अनुवाद करताना आणि वर व खाली उड्या मारताना आणि आत्म्यात नाच करताना, मानवी कवटीतून रक्त पिताना आणि येशू ख्रिस्ताच्या नावाला शाप देताना. तुम्ही म्हणता मी मंडळीचा सभासद आहे, हालेलुया, परमेश्वराला गौरव. मी, तुम्ही कशाचे सभासद आहात? मंडळी शब्द आहे आणि वचन असे म्हणते, हे तुम्हा करिता लांछनास्पद आहे असे करणे. तू आंधळा झालेल्या परुषांच्या गटा, त्या गरीब बिचाऱ्या लेकरांना त्या प्रकारे नरकाकडे नेत आहेस कारण तू जेवणाच्या तिकिटा करता घाबरत आहेस आणि तुला तुझ्या संप्रदायातून बाहेर काढण्यात येईल जर तू त्याबद्दल काही करण्यास सुरुवात करशील. तुझा धिक्कार असो, तू ढोंग्या. त्याकरिता लाज बाळगतोस हे पाहत असताना की अशा प्रकारे समय जवळ येत आहे आणि तू तुझ्या रूढींमुळे परमेश्वराच्या वचनापासून दूर फिरला गेला आहेस. तू धाडस कसे करतोस एक आंधळा झालेल्या? बायबल असे म्हणत नाही का की तुम्ही आंधळे झालेले आहात? तुला समजू शकत नाही काय की तू आंधळा झालेला आहेस? बायबलने म्हटले, तू होतास आणि तू नग्न आहेस, लाचार, दरिद्री, आंधळा आणि ते जाणत सुद्धा नाहीस. जेव्हा तुला वाटते की तुझ्याकडे शहरातील सर्वात मोठी मंडळी आहे आणि तू हे करतोस ते की दुसरे काहीतरी, आणि बायबलने म्हटले तू जेवढा गरीब असू शकशील तेवढा आहेस आणि तू आंधळा आहेस आणि तो अद्यापही दाराशी उभा आहे, तुला काही अंजन विकण्याचा प्रयत्न करत आहे, तुला विकण्याचा नव्हे परंतु तुला देण्याचा प्रयत्न करत आहे आणि तू ते स्वीकार करत नाहीस. त्याने शास्त्र वचनाची पूर्ती होते. कोणत्या दिवसात तुम्ही राहत आहात लोक हो? तुम्ही समयास ओळखता काय? ते चिन्ह ओळखता काय? त्यांना केवळ याची जाणीव होऊ शकेल त्या स्त्रियांना की तो सैतान आहे. तो एक असभ्य सैतान धर्माच्या नावाखाली आहे. तो नेहमीच तशा प्रकारे होता. तो प्रत्येक संदेशाकडे येतो, तो प्रत्येक संताकडे येतो, तो येशू ख्रिस्ताकडे सुद्धा येतो, जणू काही एक धार्मिक व्यक्ती म्हणून. आणि बायबलने म्हटले तो इतका जवळ असेल शेवटच्या दिवसात, पेंटिकॉस्टल सुद्धा, आणि अगदी निवडलेल्यांसुद्धा फसवील त्या पेंटिकॉस्टल मंडळी मधून जर ते शक्य झाल्यास. थोडेसे तो म्हणाला, कारण दरवाजा अरुंद आहे आणि मार्ग अरुंद आहे, आणि परंतु थोडकेच ते असतील ज्यांना तो सापडेल. कारण जसे नोहाच्या दिवसात होते, जेथे केवळ 8 प्राण बचावले गेले, त्याचप्रमाणे ते होईल त्या मनुष्याच्या पुत्राच्या येण्याच्या वेळेस. त्याबद्दल विचार करा, कोणत्या दिवसात आम्ही राहत आहोत. तुम्ही ह्या समयास ओळखता काय, त्या दिवसाला ओळखता काय? मी तुमचा खूपच वेळ घेत आहे, परंतु माझ्याकडे थोडे अधिक मिनिटे आहेत. समजले? त्यांना केस कापण्यास लावत आहे. ठीक आहे, ते म्हणतात आमची मंडळी त्याकडे मुळीच लक्ष देत नाही. तुम्हाला ठाऊक आहे का, ते आंधळे आहेत. तुमचे केस कापण्यात काही हानी नाही. बायबल सांगते ते हानिकारक आहे. ही एक असभ्य गोष्ट आहे तुमच्याकरिता तुमचे केस कापणे आणि प्रार्थना करणे. तुम्ही म्हणता ठीक आहे, एक स्त्रीने आच्छादन घेतले पाहिजे, आणि बायबलने म्हटले की तिचे केस तिचे आच्छादन आहे. एक हॅट नव्हे, तिचे केस. जर मोशेने म्हटले असते माझी टोपी मी काढून ठेवतो, माझे जोडे काढून ठेवण्याऐवजी, तर मग काय? त्याने कार्य झाले नसते. परमेश्वराने म्हटले जोडे, आणि परमेश्वराला म्हणायचे आहे जोडे. त्याने म्हटले केस, हॅट नव्हे. परमेश्वराचे गौरव असो, त्याला ते निश्चितच आवडेल, मला खात्री आहे. परमेश्वराची स्तुती असो, त्याचा तोच हेतू असतो केवळ जे तो बोलतो. शास्त्र वचनाचा कोणताही खासगी अनुवाद नाही, केवळ तुमच्या संप्रदाय करता ते दर्शवत नाही. त्याचा अर्थ तसाच आहे, जे काय ते बोलते आणि तो त्याचा अर्थ लावणारा आहे. म्हणता मी जाणतो एक स्त्री जे ते करते मी पर्वा करीत नाही. तुम्ही काय म्हणता? मी जाणतो परमेश्वर त्याबद्दल काय म्हणाला ते. तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे आहात. जर त्यांनी केवळ हे ओळखले असते की ते काय आहे, हे सभ्य स्त्री, जर केवळ तुम्ही हे ओळखू शकाल. किंवा स्त्री, सभ्य स्त्री नव्हे. मी एक चिन्ह पाहिले ब्ल्यू बोर्ड पासून खाली येताना, खाली येत मला वाटते तो पाचवा रस्ता आहे, तेथे काही बिअरची दुकाने, तेथे असे लिहिले होते सभ्य स्त्रिया करिता राखीव टेबल. मी थोडासा तेथे थांबलो. मी म्हटले तुमच्या मध्ये एक सुद्धा कधीही नव्हती. एक सभ्य स्त्री अशा ठिकाणी मुळीच जाणार नाही. एक स्त्री कदाचित जाईल, परंतु एक सभ्य स्त्री कधीच नाही. तुम्ही निरीक्षण केले, जगाचे पतन एका स्त्रीच्या अनैतिकतेच्या मुळे सुरू झाले. तुम्हाला ठाऊक आहे त्याचा अंतही त्याचप्रमाणे आहे, स्त्रीची अनैतिकता. आणि मंडळी स्त्रीद्वारे दर्शवली जाते. मंडळी एक स्त्री आहे आत्मिक रीत्या बोलताना, त्याचप्रमाणे वधू एक स्त्री आहे आत्मिक रीत्या बोलताना. मंडळीची अनैतिकता ती कशा प्रकारे झाली? त्या दर्शनांकडे पहा, त्या गोष्टींकडे पहा, ते दर्शने सुद्धा पहा जे परमेश्वर देतो, आणि ते दर्शने सत्य आहे. मी माझे बायबल माझ्या हृदयात ठेवतो तुम्हा लोकांकरिता जे ध्वनिफीतीवर आहेत, आणि ते प्रेक्षक ते पाहू शकतात. मी ते पाहिले आहे. सर्व शक्तिमान परमेश्वर जाणतो की ते सत्य आहे. अद्याप पर्यंत केवळ कधीही कळले नाही, तेथे ती आहे नग्न, आणि ते जाणत नाही. ती केवळ तिच्या महान समयात होती, तेथे तुम्ही आहात. परंतु जेव्हा ती छोटी वधू दृश्यामध्ये आली, ती वेगळीच होती. ती अल्फा आणि ती ओमेगा. तसे शैतान करतो. परंतु जुन्या काळातील यहुद्यांप्रमाणे जेव्हा त्यांनी शब्द पाहिला आणि येशूने सांगितले, तो हे त्याच्या शिष्यांना म्हणाला, शास्त्र वचने शोधा. तुम्हाला ठाऊक आहे, तुम्ही माझ्या संबंधी गोंधळून गेला आहात, आणि माझ्या सेवा कार्यासंबंधी. शास्त्र वचने शोधा, तुम्हाला वाटते त्यात तुम्हाला जीवन मिळेल, आणि ते माझ्या संबंधी साक्ष देतात. ते साक्ष देतात तुम्हाला माझा संदेश काय आहे. जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकत नाही, त्या अगदी शब्दावर विश्वास ठेवा ज्याचा अनुवाद परमेश्वर तुमच्यासाठी करत आहे. आम्हाला हा मनुष्य आमच्यावर अधिकार गाजवण्यास नको. आमच्याकडे आमचे स्वतःचे याजक आहेत, आणि इत्यादी इत्यादी. तर मग पुढे जा, बस इतकेच काय ते म्हणू शकू. ते कशाही रीतीने खूपच उशीर झाला आहे. सांप्रदायिक रूढी जे म्हणतात ते ठीक आहे, ते त्याबद्दल ऐकतात. त्यांनी खरे तर ऐकायला हवे. तुम्ही विश्वास ठेवता त्या मनुष्याच्या शब्दावर, परमेश्वराच्या शब्दापेक्षा अधिक विश्वास ठेवता. ते ओळखत नाही, आजच्या मंडळा ओळखत नाही. दुसरे तिमोथ्याचं पत्र 3 अध्याय. जर तुम्ही, मी पाहत आहे तुमच्यापैकी काही जण शास्त्र वचने लिहून घेत आहेत. आता ही शास्त्र वचने मी अगदी येथून उल्लेख करत आहे. कोठून जर कोणी माझे लक्ष त्यावर वेधून घेत असेल किंवा माझे हात त्यावर, मी त्यांना त्याकरिता शास्त्र वचने दाखवू शकतो. समजले? ते ओळखत नाही. दुसरे तिमोथी 3 अध्याय जेथे असे म्हटले आहे, शेवटल्या दिवसात मनुष्य हेकेकोर असतील, गर्विष्ठ, परमेश्वराची आवड धरण्यापेक्षा सुख विलासाची आवड अधिक धरणारे, करार मोडणारे, खोटे आरोप करणारे, इंद्रिय दमन न करणारे, जे चांगले आहेत त्याचा अनादर करणारे, ती वधू पहा सुभक्तीचे एक रूप धारण करणारे परंतु तिचे सामर्थ्य नाकारणारे, अशा गोष्टींपासून दूर रहा. कारण अशा प्रकारचे हे एका घरापासून दुसऱ्या घरात जातील आणि मूर्ख स्त्रियांना बहकवतील. खुळ्या स्त्रिया निरनिराळ्या वासनांद्वारे बहकवल्या गेल्या आहेत. कधीही न शिकणारे किंवा सत्याच्या ज्ञानाप्रत कधीही न पोहोचणारे, कधीच नाही, ते करू शकणार नाही आणि ते करणारच नाहीत. परमेश्वराने असे म्हटले आणि आंधळ्या पुरुषांनो तुम्ही ते पाहू शकत नाही काय? मी रागावलेलो नाही, मी केवळ ते विधान स्पष्ट करत आहे आणि ते कायम करत आहे. आणि मंडळ्या सुद्धा हे ओळखत नाही, त्या स्त्रिया ते समजू शकत नाही. त्यांनी तशी अटकळ बांधली. मूर्ख स्त्रिया निरनिराळ्या वासनांद्वारे बहकवल्या गेल्या. हॉलिवूड या सर्व प्रकारच्या गोष्टी, बॉबकट केस कापलेल्या, तोकड्या विजारी घालणाऱ्या, रंगभूषा करणाऱ्या, या प्रकारच्या सर्व गोष्टी ज्या अयोग्य आहेत, तुम्हाला ठाऊक आहे त्या शेवटच्या दिवसात स्त्रिया एक महत्वाची भूमिका बजावत आहेत. तुम्हाला ठाऊक आहे का, बायबल मध्ये म्हटले आहे की जे या मोठ्या नाशापासून बचावतील ते प्रभू समोर एक सुंदर अशी फांदी असेल. एके दिवशी मी तुम्हाला ते दाखवीन, प्रभूची इच्छा असेल तर. तुम्हा करिता स्त्रियांनो, तुम्हाला दाखवीन की परमेश्वर या स्त्रियांबद्दल काय विचार करतो, ज्या खरोखरच या दिवसाच्या नाशापासून बचावतील. म्हणाला ती सुंदर असेल. मी एका स्त्रीस ऐकले, त्या दुसऱ्या दिवशी एका मुलीकडे पाहून हसताना, एक अर्ध नग्न स्त्रियांचा घोळका, त्यांचे नैतिक आचार एका कुत्रीपेक्षा सुद्धा खालच्या दर्जाचे होते. एका वृद्ध स्त्रीकडे पाहून हसत होते, जिने लांब वस्त्रे घातलेली होती. येथे लक्षपूर्वक ऐका तुम्ही वेड्या वाकड्या स्त्रियांनो, तिच्याकडे असे काहीतरी आहे ज्याबद्दल तुम्हाला काहीच कल्पना नाही. तिच्याकडे नैतिक आचार आहेत, तुम्हाला हे सुद्धा ठाऊक नाही त्याचे नाव काय आहे. तुम्ही जवळजवळ ते पाळण्यातच असताना गमावलेले आहे. तुम्हाला योग्य आणि अयोग्य यातील फरक सुद्धा ठाऊक नाही जो तिला ठाऊक आहे. तिच्या हृदयात काहीतरी दडलेले आहे ज्याच्याबद्दल तुम्हाला काहीच कल्पना नाही. तुम्ही ते गमावलेले आहे, ते कधीच सापडणार नाही. तुम्ही तिला जुनाट फॅशन पद्धतीचे म्हणून नावे ठेवू नका आणि इत्यादी इत्यादी. त्याचप्रमाणे तिला काहीतरी ठाऊक आहे ज्याबद्दल तुम्हाला काहीच ठाऊक नाही. तिच्याकडे तिच्या हृदयात लपवलेले आहे सभ्यतेची धनसंपत्ती, तुम्हाला त्याचा एक शब्द सुद्धा ठाऊक नाही. तुमच्या मातेने त्याप्रमाणे तुम्हाला वाढवले, तुमच्या पालकाने त्यास अनुमती दिली. तो कोठे उभा आहे त्यामुळे ते दिसून येते. मी त्याच्याबद्दल अगदी येथे आता प्रचार करीत आहे. समजले? पहा तुम्ही कोठे आहात, त्या मंडळ्या. येशूने म्हटले सर्व शास्त्र वचन पूर्ण झाले पाहिजे आणि ते पूर्ण झाले आहे. लक्षात घ्या, यान्नेस आणि यामरेस सुद्धा मोशेच्या विरोधात उभे राहिले. त्याचप्रमाणे सरळ सरळ तो येईल. त्यांच्यापैकी काही आता नाही. तो येथे मेथडिस्ट बॅप्टिस्ट बद्दल बोलत नाहीये, ते तर दृश्याच्या बाहेर आहेत. समजले? परंतु जसे यान्नेस आणि यामरेस मोशे आणि अहोराण्याच्या विरोधात उभे ठाकले, त्याचप्रमाणे ते असतील सत्याबद्दल नापसंती व्यक्त करणाऱ्या मनाचे लोक. बायबलच्या ऐवजी दूषित सिद्धांत आणि शिक्षण यांच्यामध्ये परिवर्तन करणारे. आणि तर मग यान्नेस आणि यामरेस मोशे जे करू शकला त्याचप्रमाणे हे करू शकले. समजले? यामरेश प्रमाणे तेथे समांतरता पहा. जसे यान्नेस आणि यामरेश मोशेच्या विरोधात उभे ठाकले त्याचप्रमाणे हे लोक करतात. सत्याच्या संबंधित नापसंती व्यक्त करणाऱ्या मनाचे त्यांचा विरोध करतात. त्यांच्या शेजारात ते ठेवणार नाही, त्याच्याशी सहकार सुद्धा करणार नाही, त्याच्याशी काही एक संबंध ठेवणार नाही. परंतु म्हटले गेले आहे त्यांची मूर्खता प्रकट केली जाईल. जेव्हा ती वधू तिचा पावित्रा घेईल आणि वर आकाशात उचलली जाईल ते प्रकट केले जाईल. चिंता करू नका. मोशे प्रमाणे जेव्हा त्याने इस्रायलच्या संतानांना घेतले आणि मिस्रामधून बाहेर प्रयाण केले आणि मिसर खोल बुडाला हरकत नाही. येशूने म्हटले सर्व शास्त्रलेख प्रेरणेद्वारे दिले गेले आहेत, त्याकरिता ते सर्व शास्त्रलेख पूर्ण झालेच पाहिजे. जेव्हा तो त्यांनी त्याला विचारले म्हणाले तू स्वतःला परमेश्वर बनवतोस, तो म्हणाला तुम्ही तुमच्या नियम शास्त्रामध्ये या संदेशांना ज्यांच्याकडे प्रभूचा शब्द येतो त्यांना देव म्हणून पुकारता आणि ते आहेत, म्हणाला तर मग तुम्ही मला दोष कसा लावू शकता जेव्हा मी म्हणतो मी परमेश्वराचा पुत्र आहे. हे सर्व शास्त्रलेख प्रेरणेद्वारे दिलेले आहेत, त्यातील सर्व काही प्रकट केले जाणे जरुरी आहे, त्यातील सर्व काही जरूर पूर्ण झाले पाहिजे. ते पहा, ते केवळ इतके आंधळे झालेले आहेत, ते मनुष्याच्या शब्दाने इतके भारावून गेले आहेत परमेश्वराच्या शब्दाने भारावून जाण्याच्या ऐवजी. त्यामुळेच तर स्त्रिया तसे करीत आहेत, त्यामुळेच तर प्रचारक तसे करीत आहेत. ते बिशप द्वारे भारावून गेलेले आहेत येशूच्या ऐवजी, त्यामुळे ते भारावून गेलेले आहेत त्यांच्या पैशाच्या पिशवीमुळे. एका मोठ्या सभेच्या द्वारे केवळ हे पाहतात की मी किती लोकप्रिय आहे का. जफरसन मिल मधून लोकांना बाहेर काढून घेतात. जो छोटासा कळप या येथे जफरसन मिल मध्ये आहे, त्यामधून जफरसन मिल मधील बाहेरचे लोक, त्यामधून काही या टॅबरनॅकल मधून या सकाळी माझ्याजवळ काही नसेल किंवा अर्धा डझन असतील प्रचार करण्यासाठी. ते काय आहे ती संपूर्ण देशभरात बनवली गेली आहे. न्यूयॉर्क पासून मॅसेच्युसेट्स पासून बोस्टन, मेन, टेनेसी, जॉर्जिया, अलाबामा पर्यंत आणि सर्वत्र देशभरातून ते एकत्र गोळा होत आहेत. आमेन. तेच काय तो म्हणाला आहे, संध्याकाळच्या समयास तो प्रकाश असेल. ते संध्याकाळचा प्रकाश ओळखू शकत नाही, तेच तर कारण आहे. ती निव्वळ तो ओळखत नाही, ती खूपच आंधळी आहे. बायबलने म्हटले ती होती रशिया, तिने स्वतःचे स्थान जगामध्ये निव्वळ विज्ञानामध्ये मिळवले आहे. सुमारे 40 वर्षापेक्षा अधिक काळापूर्वी नव्हते. तुम्ही जाणता जेव्हा पहिले महायुद्ध सुरू झाले त्यांनी कधीच त्यांनी रशियाला दुर्लक्षित केले. पंडू रॉय तो केवळ एक दुर्लक्षितांचा एक घोळका होता. मोठे जुने सायबेरियन्स त्यांच्या चेहऱ्यावर दाढी असलेले आणि त्यांना उजवा आणि डावा हात यातील फरक माहित नव्हता. ते बरोबर आहे रशिया, परंतु तिने तिचे स्थान ओळखले. तिने ते करणे जरुरी होते शास्त्रलेख पूर्ण होण्यासाठी. तुम्हाला माझ्या भविष्यवाण्या ठाऊक आहेत ज्याबद्दल मी म्हटले की काय घडेल, की कशा प्रकारे ते सर्व साम्यवादामध्ये एकत्र होतील. आता ती जगाला विज्ञानामध्ये मार्गदर्शन करत आहे. आम्ही तिच्या तुलनेत खूपच मागे आहोत. इतर सर्व जग तिच्या खूपच मागे आहे. ती तिचे स्थान मार्गदर्शन करत आहे. तिने निव्वळ ओळखले की तिच्याकडे सुद्धा काही बुद्धिमान आहेत. लक्षात घ्या, मानवाकडे तीच 6 ज्ञानेंद्रिय आहेत जी त्याच्याकडे 6,000 वर्षांपूर्वी होती. 6,000 वर्षांपूर्वी जी ज्ञानेंद्रिय त्याच्याकडे होती त्यांच्याद्वारे त्याने पृथ्वीवरील त्याच्या घराशी संपर्क साधला आणि परमेश्वराची सेवा केली. आणि आता गेल्या 75 वर्षात तो मानव एका घोडा आणि गाडी पासून एका अवकाश यात्री पर्यंत पोहोचला. का? परमेश्वरामध्ये असलेल्या त्याच्या विश्वासापासून तो दूर गेला आणि तो आपल्या ज्ञानेंद्रियाकडे परत वळला आणि एक मानव म्हणून त्याची क्षमता. तुम्ही ते निरीक्षण केले का? परमेश्वरावर विश्वास ठेवण्याच्या ऐवजी त्याचा त्याग केला. त्याने त्याच्या स्वतःवर विश्वास ठेवला. ज्याप्रमाणे ही नास्तिक स्त्री, काय तिचे नाव आहे, वॉशिंग्टन येथील, जिने हे सर्व बदलले, तिचे नाव काय आहे, म्युरी. ती म्हणाली जोपर्यंत आमच्याकडे सेना आणि नौसेना आहे तोपर्यंत आम्हाला त्या जुन्या यहोवाची गरज नाही. मी पर्वा करीत नाही आमच्याकडे काय आहे त्याची. माझ्याकरिता यहोवा नाही तर काहीच नाही. सेना आणि वायुसेना बुडून जाऊ दे आणि ते बुडतील, परंतु यहोवा सर्व काळ राहील. आणि जोपर्यंत मी त्याचा एक भाग आहे आणि त्याचा पुत्र, मीही त्याच्या बरोबर सर्व काळ राहीन. माझ्या बोलवण्याने नाही किंवा माझ्या निवडीने नव्हे, परंतु त्याच्या निवडीद्वारे. आमेन, आमेन. त्याबरोबर काही कर्तव्य नाही. तोच तो एक आहे. मला तो द्या किंवा मला मृत्यू द्या, राष्ट्र उदय पाहू द्या आणि अस्त होऊ द्या, यहोवा सर्व काळ राहील. त्याने ते सर्व युगांमधून केले आहे. जेव्हा रोमचे पतन झाले, जेव्हा मिसरचे पतन झाले आणि त्यांच्यापैकी बाकीचे सर्व नाश पावले, आणि तरीही तो अद्याप यहोवाच राहिला. ओ हालेलुया, मला धार्मिक झाल्यासारखे वाटते. रशिया स्वतःच्या जाणीवेत आले कारण ती तसे करणे भागच होते. अगदी इस्रायल प्रमाणे ती मायभूमीत जाणे भागच होते. इस्रायलला परत मायभूमीत हाकणे परमेश्वराला भाग होते त्या करण्याकरिता, आणि म्हणून परमेश्वराला रशियास तेथे साम्यवादामध्ये हाकणे भाग पडले. तंतोतंत तसे करण्यास जे काय भविष्यवाणी केली होती की ती काय करील, मानव आणि त्याचे सहा इंद्रिय निव्वळ त्याच्या बरोबर आले, घोडा आणि गाडी परमेश्वरावर विश्वास ठेवीत. गेल्या 75 वर्षात त्याने परमेश्वरावर विश्वास करण्याचे सोडून दिले. जेव्हा त्यांनी या युनायटेड स्टेट्सच्या घटनेवर सह्या केल्या, त्यांनी जे काही केले त्यात त्यांनी परमेश्वराला स्थान दिले. आता ते एक सभा सुद्धा घेत नाही आणि ते आता कधीच उल्लेख सुद्धा करीत नाही त्याच्या नावाचा. ते बरोबर आहे, ते त्यांच्या विज्ञानाच्या उच्चतेवर अवलंबून आहेत. ते त्यांची धूर्तता त्यांच्या विज्ञानाची किंवा तो असभ्य घोळका, ते तंतोतंत बरोबर आहे. बायबलच्या बद्दलच्या अज्ञानाने संपूर्ण जगाला गिळून टाकले आहे. संपूर्ण जग परमेश्वरापासून दूर गेले आहे. परंतु केवळ विचार करा, अगदी ह्या सर्वांच्या मधून आणि हे मंडळीचे संप्रदाय आणि त्या सेमिनरीची असभ्यता आणि प्रत्येक गोष्ट, परमेश्वराने त्याच्या संदेशाचे शब्द घेतले आणि एक वधू तोडून बाहेर काढली जी विश्वास ठेवील. म्हटले तो तसे करेल. त्याने त्या गोष्टीपासून कापून काढली जे त्याने अभिवचन दिले होते की तो तसे करील. ते त्यांच्या मानवी बुद्धिमत्तेवर अवलंबून राहतात, त्यांच्या मानवी विज्ञानावर इत्यादी आणि इत्यादी. परमेश्वराला बाहेर टाकून एक वेळेस ज्याच्यावर विश्वास ठेवला गेला, युनायटेड स्टेट्सने परमेश्वराला बाहेर सोडले. त्यांनी त्याला शाळेच्या सुद्धा बाहेर काढले. आमच्या लहान लेकरांना त्याच्याबद्दल काही सुद्धा ऐकायला मिळत नाही. त्यांनी त्याला शाळेच्या सुद्धा बाहेर काढले. आता ते त्याला डॉलरच्या नोटेतून सुद्धा बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. परमेश्वरात आम्ही विश्वास ठेवतो. त्याला ते आता राष्ट्रध्वजाच्या निष्ठेच्या प्रतिज्ञेतून सुद्धा बाहेर काढणार आहेत. एक राष्ट्र परमेश्वराच्या आधिपत्याखाली हे वाक्य ते काढून टाकणार आहेत. पहा, ते त्यांच्या भावनेच्या आहारी गेले आहेत आणि त्यांच्या स्वतःच्या ज्ञानेंद्रियाच्या, कारण गेल्या 75 वर्षात तो त्याच्या ज्ञानेंद्रियात एक अंश सुद्धा बदल झालेला नाही. तो अजूनही तोच मानव आहे ज्याला परमेश्वराने प्रारंभी निर्माण केले. परंतु या शेवटच्या दिवसात तुम्ही ओळखू शकत नाही काय की आम्ही कोठे आहोत. आणि मंडळी परमेश्वरापासून तिकडे वळलेली आहे, सेमिनरीकडे आणि अनुभवाकडे आणि इत्यादी इत्यादीकडे. परमेश्वराच्या शब्दाऐवजी त्यांच्या सभांमध्ये त्याला ओळखत सुद्धा नाही, त्यांच्या शाळांमध्ये किंवा अधिक काही नाही. इस्रायलने गेल्या 25 वर्षात ओळखले आहे की कोणीतरी त्यांना मातृभूमीत आणले आहे जसे अभिवचन दिले गेले होते. त्यांना माहित नाही ते कसे काय केले गेले. हर प्रकारे त्यांनी त्रास सहन केला, रक्तसाक्षी त्या करण्याच्या खाली. परंतु ते त्यांच्या मातृभूमीत आहेत. परंतु त्यांना ठाऊक नाही का रशिया का जागृत झाले, राष्ट्रे का जागृत झाली, मानव साध्य करण्यास समर्थ का झाला. जेव्हा शास्त्रज्ञ 300 वर्षापूर्वी एका फ्रेंच शास्त्रज्ञाने एक गोळा एका विशिष्ट गतीने पृथ्वीवरून ढकलला आणि सिद्ध केले शास्त्रीय शोधाद्वारे, जर एक मनुष्य कधी ताशी 30 मैलाच्या भयानक गतीने गेला तर गुरुत्वाकर्षण त्याला पृथ्वीच्या बाहेर फेकून देईल. त्याच्या वजनाच्या अनुसार, त्या गोळ्याच्या वजनाच्या अनुसार आता तो ताशी 17,000 मैलाच्या वेगाने जात आहे. पहा, अजूनही वर पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. त्याने ते केवळ उशिरा ओळखले का? ते त्याच प्रकारे होणे भाग होते का? ती मंडळी येशू ख्रिस्ताच्या खडकावर उभी राहत असे. वाटेल ते होऊ द्यात, कोणी काहीही म्हणाले तरी ते त्या वचनाशी अगदी स्थिर राहिले, त्या समयाच्या संदेशाशी. लुथर वेस्ली आणि तेथे शेवटपर्यंत, आणि आता ते पुन्हा रूढींकडे वळले आहेत. ते तसे का झाले? गेले 25 वर्ष इस्रायलने नुकतेच ओळखले आहे की ते मातृभूमीत कोणत्या तरी गोष्टीसाठी आहेत. तशी भविष्यवाणी केली गेली होती. त्यांनी पुन्हा एकत्र येणे भाग होते. होशेयाने असे म्हटले होते, आम्ही ते थोड्याच वेळापूर्वी वाचले. ते समजण्यासाठी परमेश्वर आम्हाला सहाय्य करो. ठीक आहे, त्याच समयात वधूने तो संध्याकाळचा प्रकाश ओळखला आहे, नुकतेच ओळखण्यास सुरुवात केली आहे. भुकेल्या पेंटिकॉस्ट लोकांनी ओळखण्यास सुरुवात केली आहे की त्या संप्रदायांमध्ये काहीही नाही ज्या गोष्टींकरिता ते शोधत होते. ते खूपच वेडेवाकडे आणि भंग पावलेले आहेत. समजले? तीच ओळखण्याची वेळ आहे. ओळखा, तुम्ही ते ओळखलेच पाहिजे. जगाने ते ओळखले आहे, राष्ट्रांनी ते ओळखले आहे, विज्ञानाने ते ओळखले आहे. त्या सैतानाने ओळखले आहे. हा समय आहे की तो स्त्रियांचा विनाश, मंडळीचा विनाश, लोकांचा विनाश करू शकतो. त्याने ते ओळखले आहे आणि परमेश्वराने ओळखले आहे की ते पृथ्वीवर असे लोक आहेत जे त्याने जीवनासाठी अगोदरच ठरवून ठेवलेले आहेत. त्याने ओळखले आहे की त्याला संदेश पाठवण्याचा हाच समय आहे. तसे त्याने केले, लोकांनी ते ओळखले आहे, वधूच्या समयाने ओळखले आहे तो सायंकाळचा प्रकाश. दर साधवाने तिचे दिवस ओळखले असते जेव्हा तिने पाहिले ते दूत तेथे खाली उतरून आले, ज्याप्रमाणे बिली ग्रॅहम आणि ओरल रॉबर्ट्स. आता काही असभ्य व्यक्ती फिनिक्स येथे निव्वळ उभे राहिले आणि म्हणाले, ध्वनिफितीचा तो भाग पुन्हा वाजवा, आणि म्हणाले की मी येथे असे म्हणालो की मी येशू च्या नावातच बाप्तिस्मा होणे जरुरी आहे असे म्हणालो. आणि नंतर म्हणाले, आता तुम्ही येथे पहा, या येथे त्याने असे म्हटले जेव्हा मी आफ्रिकेबद्दल बोलत होतो की कशा प्रकारे ते तीन वेळा तोंडासमोर पुढे झुकून बाप्तिस्मा करतात आणि मागे. म्हणाले की मी असे म्हटले त्याने काही फरक पडत नाही. समजले, त्याने ध्वनिपीतीचा उरलेला भाग कधीच वाजून पाहिला नाही, केवळ तेवढाच भाग, आणि नंतर तो पुढे बंद केला. तसे करणे तो प्रायश्चित करण्याजोगा गुन्हा होऊ शकेल. त्या ध्वनिफिती संपूर्णपणे विशेष हक्काधीन आहेत. कोणीही त्यांचा गोंधळ करू शकत नाही. तुम्ही असे न करणे अधिक चांगले. तुम्ही त्या नियमांच्या अधीन आहात. परंतु आम्ही तसे करतो काय? नाही. तो म्हणाला, त्यांना एकाएकी सोडून द्या. परमेश्वराने मला सांगितले की काय घडणार आहे. केवळ पहा, निव्वळ तुमची दृष्टी त्या व्यक्तीवर ठेवा. समजले? त्याच समयास वधूने सायंकाळचा प्रकाश ओळखला आहे. तर सदोमाने त्यांचा समय ओळखला असता. आता ही तीच व्यक्ती आहे जिने ध्वनिपीठ वाजवली, म्हणाली, येथे पहा, तुम्ही पेंटिकॉस्टल लोक हो, म्हणाली, आणि तुम्ही बॅप्टिस्ट हो. हा मनुष्य खोटा संदेशदा विलियम ब्रॅनम. पहा, याने म्हटले की ओरल रॉबर्ट्स आणि बिली ग्रॅहम सदोमात होते. समजले? नंतर टेप बंद करून टाकली. बस इतकेच. पहा, तो पुढे गेला नाही असे म्हणण्याकरिता की ते सदोमा करिता दूत होते. ते सदोमात नव्हते, तेथे होते दूताच्या रूपात सदोमा करिता. कोणीही जाणतो की मी तसे म्हटले. तुमची टेप वाजून पहा. जो कोणी त्यापासून काढून घेईल किंवा भर घालील तोच त्याच्यापासून काढून घेतला जाईल. हे परमेश्वराचे वचन आहे. ते त्याच प्रकारे स्थिर राहते. तर सदोमाने तिचा दूत ओळखला असता तर आज ती उभी राहिली असती. येशूने म्हटले, जर तिने ओळखले असते जसे अब्राहमाने ओळखले. अब्राहमास ठाऊक होते की तेथे अभिवचन दिलेला पुत्र येत आहे. परंतु त्याला ठाऊक झाले की कोणत्या तरी प्रकारे एक बदल झालाच पाहिजे, कारण तो खूपच म्हातारा होता आणि त्याच प्रकारे सारा सुद्धा होती. परंतु जेव्हा त्याने त्याला पाहिले तो साराच्या हृदयातील विचार ओळखू शकला जी त्याच्या पाठीमागे होती. त्याने तो राहत असलेला समय ओळखला. तो म्हणाला, माझ्या प्रभू, मला थोडेसे पाणी आणू द्या आणि तुमचे पाय धुऊ द्या. त्यांनी एक भाकरीचा तुकडा खाल्ला. मी तुम्हाला विनंती करतो, आणखीन थोडा वेळ अधिक थांबा. समजले? येथे माझ्या प्रभू मोठ्या अक्षरात LORD एलोहिम. त्याने ओळखले की परमेश्वर त्याच्याशी बोलत होता मानवी शरीराच्या द्वारे. त्याने त्याचे चिन्ह ओळखले आणि प्रभूद्वारे आशीर्वादित झाला. सदोमाने त्यांचा दिवस ओळखला नाही आणि ते जाळले गेले. येशूने म्हटले, जसे त्या दिवसात झाले त्याच प्रकारे ते होईल जेव्हा परमेश्वराचा पुत्र किंवा मनुष्याचा पुत्र प्रकट केला जात असताना. आता मंडळीने तिचा दिवस ओळखला नाही. ज्याप्रमाणे इस्रायलास पॅलेस्टाईन येथे जबरदस्तीने परत आणण्यात आले, तिला जागतिक मंडळांच्या मंडळात सक्तीने जाणे भाग पडणार आहे. का? कारण तिने तिचा समय ओळखला नाही. लोक हो, तिच्यातून बाहेर पडा. तिच्या पापात सहभागी होऊ नका. दूर पळा. तुमचे जीवन किंवा तुम्ही श्वापदाच्या चिन्हाद्वारे पकडले जाल आणि तुम्ही त्या संबंधी काही एक करू शकणार नाही. जो ओंगळवाणा आहे तो ओंगळवाणाच राहो. तो जो पवित्र आहे पवित्र होईल असे नाही. जो आता पवित्र आहे तो पवित्र राहो जो आहे. बॉबकट केस कापलेल्या स्त्रिया नव्हे ती होऊ शकत नाही. आता हे फारच स्पष्ट वाटते, परंतु ते शास्त्र वचन आहे. बायबल म्हणते की तिच्या मस्तकाचा अपमान करते आणि तिचे मस्तक तिचा पती आहे. त्याचे मस्तक ख्रिस्त आहे, म्हणून ती ख्रिस्ताचा अनादर करते. ती अनादरणीय असताना ती ओंगळवाणी कसे असू शकत नाही। जी बॉब कट केसांची आहे ती केस तसेच राखोत व तशीच राहो। तो ती जे तोकड्या विजारी घालीत त्याच प्रकारे घालीत राहोत। तो जो वचन नाकारतो ते तसेच वचन नाकारित राहो। परंतु जो पवित्र आहे तो तसाच अजूनही पवित्र राहो। जो तो नीतिमान आहे तसाच अजूनही नीतिमान राहो। परमेश्वराचे नीतिमान वचन तो परमेश्वराचा पुत्र प्रकट केला गेला। अजूनही पवित्र राहा, अजूनही धार्मिक व्हा। ओळखा, होय महाशय, दिवस नाहीत, मंडळीने तिचा दिवस ओळखला नाही। इस्रायल प्रमाणे तिच्या वचन देत भूमीत परत आली। तिला ठाऊक नाही ती कशा प्रकारे परत तेथे आली आहे। तिला निव्वळ आपोआप परत तेथे ठेवण्यात आले आहे। का? राष्ट्रीय शक्तीने तिला तिच्या स्थानात ठेवले आहे। आता मी काही बोलणार आहे। राष्ट्रीय शक्तीने इस्रायलास तिच्या मातृभूमीत ठेवले आहे। राष्ट्रीय शक्ती मंडळीस जागतिक मंडळांच्या महामंडळात ढकलतील। परंतु परमेश्वराचे सामर्थ्य लोकांना वधू मध्ये ठेवेल। जागतिक शक्त्या या बाजूने, जागतिक सामर्थ्य त्या बाजूने, परंतु परमेश्वराचे सामर्थ्य वरच्या बाजूला। परमेश्वराचा आत्मा जो परमेश्वराचा शब्द आहे, माझा शब्द आत्मा व जीवन आहे, वधूला तिच्या स्थानात ठेवेल। कारण ती शब्दातील तिचे स्थान ओळखेल। ती तर ख्रिस्तामध्ये आहे, तिला तिच्या स्थानात ठेवेल। कोणतेही राष्ट्रीय सामर्थ्य ते करणार नाही। परंतु राष्ट्रीय सामर्थ्य इस्रायलास मातृभूमीमध्ये हाकील। मंडळाच्या महामंडळांच्या राष्ट्रीय शक्त्या प्रत्येक संस्थेत त्यास हाकून नेतील। परंतु परमेश्वराचे सामर्थ्य वधूला गौरवात उचलून नेईल। त्यातून बाहेर ओ लोक, तुमचा दिवस ओळखा। जसे येशूने तुम्हास सावधान केले, सदोमाचे चिन्ह आणि ह्या दिवसातील मंडळीची स्थिती पहा। त्याने काय म्हटले, या दिवसात जे घडेल, अगदी बारकाईने ते लक्षपूर्वक ऐका। सदोमाचे चिन्ह या दिवसात घडेल। अब्राहमाप्रमाणे चिन्ह त्या दिवशी सदोमा समोर, ज्याला बाहेर बोलावण्यात आले। या सर्व गोष्टींची ज्याविषयी भविष्यवाणी करण्यात आली होती, आता त्या गोष्टी घडून येतील। तो दिवस निरीक्षण करा ज्यात तुम्ही राहत आहात। आम्ही त्यावरून पुन्हा पुन्हा गेलेलो आहोत। आता त्याने अभिवचन दिलेले आहे, स्वर्गीय प्रकाश पाठवण्याचे, शब्दाचे बीज परिपक्व करण्यासाठी, जे या दिवसात पेरले जाईल। ते बीज येथे आत आहे, ते बीज बायबल आहे। का? येशूने असे म्हटले, शब्द हे बीज आहे जे एका पेरणाऱ्याने पेरले। आणि आता तुम्हाला कोणतेही पीक मिळण्यापूर्वी जरी तुम्ही बीज पेरले हे महत्वाचे नाही, त्यावर प्रकाश पडणे जरुरी आहे। ते बीज परिपक्व होण्याकरिता किंवा ते सडून जाईल आणि त्यातून काहीही चांगले निष्पन्न होणार नाही, ते नाश पावेल। परंतु जर तेथे जमिनीत बीज असेल, योग्य जमिनीत, त्याच्यावरील योग्य प्रकारच्या सूर्यप्रकाशामुळे ते परिपक्व होणे भागच आहे। आणि त्याने शेवटच्या दिवसात अभिवचन दिलेले आहे की सायंकाळच्या समयास सूर्य बाहेर येईल। ते बीज परिपक्व करण्यासाठी बीज प्रचार केले जात आहे। परमेश्वराचा पुत्र ते बीज परिपक्व करीत आहे, ते शाबित करण्याद्वारे, तुमच्या समोर बाहेर ढकलण्याकरिता कार्य करत आहे आणि सिद्ध करत आहे की ते बरोबर आहे। तुम्हाला ते समजत आहे का? तुमचा दिवस ओळखा। मी बंद करत आहे, आता बंद करण्याची वेळ झाली आहे। आणि धनवान, आंधळी झालेली, प्रशिक्षित लौदिकिया त्याच्या मधून वचन बाहेर काढून टाकतील। त्यांनी तसे केले आहे का? तो म्हणाला, ते तसे करतील। जसे जुन्या काळातील संदेशते त्यांच्या दिवसातील अभिवचन दिलेला शब्द शाबित करण्यासाठी पाठवले गेले होते, त्याकरिता की ते लोक जे पूर्व नियुक्त केलेले होते त्यांच्या दिवसात त्यांनी ते पाहिले। त्या विहिरीपाशी असलेल्या स्त्रीप्रमाणे, नाथानाप्रमाणे, आंधळ्या बर्थमियाप्रमाणे, पेत्राप्रमाणे आणि ते बाकीचे सर्व ज्यांनी ते ओळखले, तोच शब्द होता। आणि ती निर्मिती, जर मी ती कामे करत नाही ज्याचे पित्याने अभिवचन दिले होते की मी ते करीन, तर माझ्यावर विश्वास ठेवू नका। परंतु जर मी ती कामे करतो, जरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत नाही, त्या कामावर विश्वास ठेवा। ते सांगतील तुम्हाला मी कोण आहे। ते समजले? ठीक आहे, तो दिवस चुकू नका जो पाठवलेला आहे। पुरुष आणि स्त्रियांनी त्या दुसऱ्या दिवसातील तो ओळखला आणि आत गेले आणि सुरक्षित झाले। पेंटिकॉस्टल लोक हो, ओ हो, तुम्ही तुमचा दिवस का ओळखत नाही? सायंकाळच्या समयाचा तो दिवस ओळखा, तो येथे आहे. आणि तो येथे आहे ह्याकरिता की ख्रिस्ताचे येणे शाबित करण्याकरिता, ते शाबित करण्याकरिता आम्ही शेवटात आहोत. तुमचा दिवस ओळखा. मी जाणतो मी तुम्हाला खूप वेळपर्यंत थांबवून ठेवले. आता 12 वाजलेले आहेत, परंतु मला हे भोजन आवडते. हे जीवन आहे, हे आहे, ते आहे विश्वास धरणाऱ्या करिता. तो दिवस ओळखा ज्यात तुम्ही राहत आहात. आणि ह्या समयाचे चिन्ह पहा, प्रत्येक गोष्ट कोठे आहे? इस्रायल मंडळी कोठे आहे? अनैतिक कोठे आहेत? वधू कोठे उभी आहे? कोणती गोष्ट बाकी आहे? या पुढील गोष्ट वधूचे वर घेतले जाणे. नक्कीच प्रत्येक मंडळी एक महान गोष्टीची वाट पाहत आहे. पेंटिकॉस्टल म्हणतात परमेश्वराचा गौरव असो. तेथे एक दिवस असा येणार आहे की ते हे करतील आणि ते तसे करतील. समजले? ते प्रोफेसर आहेत, ते विश्वास करतात. जसे एका वेळेस कैफाने म्हटले, हे योग्य नाही का की एक मनुष्य मरावा आणि संपूर्ण राष्ट्र नाश पाहू नये. तो महायाजक होता, बायबल मध्ये म्हटले होते, म्हणून त्याने तसे म्हटले. त्याने भविष्यवाणी केली न जाणता की तो काय म्हणत होता. परंतु त्याने जाणले काय त्याबद्दलचे असल सत्य, की तो बळी चढवत होता. प्रत्यक्ष परमेश्वराला ज्याचा महायाजक असल्याचा तो दावा करीत होता. त्याचप्रमाणे आज आहे ते कोठेतरी पलीकडे पाहत आहेत एक महान समय येण्याचा. का? मी त्यांच्या बरोबर बिझनेसमॅन संमेलनात गेलो. ते म्हणतात परमेश्वराचा गौरव असो. ते प्रचारक उठतात आणि निव्वळ जमावाला ढवळून काढतात आणि म्हणतात तेथे एक महान संजीवन येत आहे. प्रभूचा हात पृथ्वीवर येणार आहे. आणि कशा प्रकारे लोक पुढे जात आहेत याप्रमाणे, आणि हे जाणत नाही ते करण्यांच्या खाली घडणार आहे. इस्रायल करता ते तसे का करतात? कारण की ते ख्रिस्ती प्रोफेसर आहेत आणि जाणत नाही. कैफाने सुद्धा जाणले नाही की तो काय करत होता. आणि ते हे जाणत नाही की ते प्रत्यक्ष संदेश नाकारत आहेत जो त्यांच्या करिता पाठवला आहे. आमेन. शास्त्र लेखाचा प्रत्येक भाग ज्यामधून आम्ही गेलो, दिवसा मागोमाग दिवस आणि आठवड्या मागोमाग आठवडे, जोपर्यंत ते वादविवाद रहित सत्य आहे. जर अंध ते स्वीकारू शकत नाही, येशूने म्हटले त्यांचा विचार सोडून द्या. जर आंधळा आंधळ्याचे मार्गदर्शन करतो तर ते सर्व खाचेत पडतील. मला ठाऊक नाही कधी, मला ठाऊक नाही कोठे, परंतु मला ठाऊक आहे ते येत आहे. तुम्हाला ठाऊक आहे मी पाहतो. मी हे करू नये असे सैतानाची इच्छा आहे. काल मला खूपच वाईट वाटले. मला प्रभूपासून काहीच वचन मिळाले नाही. मी सर्व काही केले, मला जे माहीत होते ते कसे करावे, आणि मला मिळू शकले नाही. आणि ह्या सकाळी जेव्हा मी उठलो, मी काही मक्याचे दाणे खाल्ले काल, आणि जणू काही असं वाटतंय की अजूनही ते माझ्या पोटात पडून आहेत. मी इतका आजारी होतो, मी निवेदन मिळवू शकलो नाही. मी विचार केला मी तेथे खाली जात आहे आणि मला ठाऊक नाही की मी काय बोलणार आहे ते. आणि प्रभू आणि माझ्या मनात लिहून घेण्याकरिता एखादे शास्त्र वचन सुद्धा सापडू शकले नाही. मला एकही गोष्ट सापडू शकली नाही. मला केवळ कळलेच नाही की काय करावे. नंतर संदेश माझ्याकडे येण्यास सुरुवात झाली. सैतान मला सांगत राहिला, तुला खूपच वाईट वाटत आहे, तुझे डोके दुखत आहे, तू आजारी आहे, तू तेथे खाली जाऊ शकत नाही, तू तेथे उभा राहू शकत नाही. ते असे होणार आहे, तसे होणार आहे. मला आठवते एका वेळेस लंडन येथील एका छोट्याशा मनुष्याची गोष्ट. तो केवळ एक सामान्य मनुष्य होता. आणि त्यांनी म्हटले की तो राजा राजांपैकी एक पूर्वीच्या दिवसात त्याच्या राजवाड्यात जात होता. आणि हा त्याच्याकडे कोणीही नव्हते. त्याच्याकडे एक संदेश होता, त्यापुढे जाणे भाग होते, एक तातडीचा संदेश शत्रूमुळे. आणि म्हणून तो या छोट्या मनुष्याला म्हणाला जो तिथे उभा होता. तो म्हणाला येथे हा संदेश घे, हा संदेश घे, त्वरा कर, एका अमुक अमुक जागी जा आणि हे केलेच पाहिजे अशी आज्ञा दे. आणि तो म्हणाला माझा राजदंड तुझ्या हातात घे, तो तुला सिद्ध करील की मी आहे, माझ्याद्वारे तुला धाडण्यात आले आहे. आणि त्याने तो त्याच्या पोशाखात खोवला आणि त्वरित तो निघून गेला. संरक्षक सर्वत्र त्याला थांबू लागले. प्रत्येक जण किंचाळत दूर हो, माझ्याकडे राजाचा संदेश आहे. आमेन. मी राजाचा दूत आहे. एक शाबित केलेला शब्द. मी विचार केला सैताना माझ्या मार्गातून दूर हो, माझ्याकडे राजाचा संदेश आहे, मला जाणे जरुरी आहे. एका वेळेस जेव्हा त्यांनी शांतीच्या राजकुमारास ठार मारले आणि त्याला कबरेत घातले आणि कबरेला मोहर बंद केले आणि मृत्यूने त्याला 3 दिवस आणि 3 रात्र धरून ठेवले, परंतु ईस्टरच्या सकाळी त्याने राजदंड त्याच्या हातात धरले आणि आरोळी मारली, मृत्यू बाजूला हो, हे कबरे बाजूला हो, उघड, मी राजाचा संदेश आहे, मला बाहेर पडलेच पाहिजे हे पुनरुत्थान शाबित करण्यासाठी, मीच पुनरुत्थान व जीवन आहे। हालेलुया, आता मला खरोखरच चांगले वाटत आहे। हा तो राजाचा संदेश आहे। मित्र हो, आपण तो ओळखूया, कारण आम्हाला एकत्र गोळा होण्याकरिता बोलावण्यात आले आहे, त्या करण्याला वाजवण्याकरिता, कारण प्रभूचा करणा वाजेल आणि नंतर समय अधिक असणार नाही। त्याने इस्रायलास गोळा केले आहे, ते 3 दिवस, तिसऱ्या दिवशी तो ते करील असे त्याने म्हटले। 2700 वर्षे लोटलेली आहेत, त्या तिसऱ्या दिवसामध्ये तो म्हणाला तो त्यांना एकत्रित करील आणि त्याने ते केले आहे। तो म्हणाला तो जीवनाचा मार्ग माहित करून देईल। तेथे तुम्ही आहात, केवळ थांबलेले आहात त्या वधूचे मार्गातून बाहेर जाण्याकरिता, जेणेकरून ते येऊ शकतात। ते 2 संदेश ते हिब्रू संदेश ते ओळखतील। तुम्हाला आठवते मी कैरो येथे उभा असताना तेथे वर जाण्याकरिता जेव्हा लेवी पेत्रस म्हणाला भाऊ ब्रॅनम जर ते कधी ते पाहू शकतील ते त्यांच्या संदेशांवर विश्वास करतील, मी म्हणालो ती एक माझ्याकरिता चांगली गोष्ट आहे, पहा मनुष्य कसा आहे, परंतु परमेश्वराची कृपा पहा, मी म्हणालो मी हा नवीन करार वाचेन, ते तो वाचतात, लेवीने ते पाठवले त्या तेथे 10 लाखाच्या वर, भाऊ लेवी पेत्रस स्वीडन रहवाशी, ते तो वाचत असत, तेथे वर आणि खाली येत असताना ते यहुदी या आधुनिक यहुद्यांप्रमाणे नाही, परंतु त्यांच्या मातृभूमीमध्ये, आणि खाली आले तो म्हणाला जर हा मसीहा असेल तर त्याला संदेश त्याचे चिन्ह करताना आम्हाला पाहू देत, आम्ही त्यावर विश्वास करू। लेवी पेत्रस म्हणाला भाऊ ब्रॅनम ही संधी चांगली आहे, तेथे ती संधी आहे, कोणीतरी मला सांगितले की ही एक चांगली संधी असू शकेल, माझ्याकडे वाहन आहे, म्हणाला अगदी सरळ तेथ पर्यंत खाली कोणी मनुष्य आला आणि तेथे बसला। भाऊ आर्गम ब्राइट म्हणाला भाऊ ब्रॅनम त्यामुळे इस्रायल निव्वळ सावध होईल, त्यांना त्यासमोर बाहेर आणा आणि संदेश त्याचे चिन्ह दाखवा, ते त्यावर विश्वास ठेवतील। मी म्हणालो प्रभू येथे मी आहे तयार, विमानात उडी मारली, पैसे घेतले आणि माझ्याकरिता तिकीट खरेदी केले, कैरो मध्ये थांबलो, म्हणालो होय मी तयार आहे। पवित्र आत्म्याने म्हटले हे तुझे स्थान नाही, ही तुझी वेळ नाही, समजले, तू तुझ्या स्वतःकरिता पुढे आला आहेस। मी विचार केला ओ हो मी ह्या येथे आलो, मी आहे, मी चाललो आहे जाण्याकरिता, कोणीतरी म्हटले अगदी येथेच थांब, त्या मार्गाने तू जाऊ नकोस, मागे वळ आणि भारतात जा, तेथे जाऊ नकोस, भारतामध्ये जा, परंतु तू येथे जाऊ नकोस। विचार केला का जसा मी हँगरच्या मागून चालत बाहेर पडलो, मी म्हणालो प्रभू येशू याचा अर्थ काय, नंतर त्याने मला प्रकट केले ते अन्य जातीय नाही, हे संदेश ते आहे, ते शास्त्र लेखानुसार असायला पाहिजे, मोशे आणि एलिया येणे भाग आहे, त्या व्यतिरिक्त वधू अजून तिच्या मार्गातून बाहेर काढून घेतलेली नाही, आणि ते संदेश ते परत येतील आणि संदेश त्यांचे चिन्ह करून दाखवतील, ते शास्त्र वचन आहे, नंतर तेथे ते सर्व परिपूर्ण होईल तंतोतंतपणे, इस्रायल एक राष्ट्र म्हणून एका दिवसात जन्माला येईल। आमेन। सायंकाळच्या ज्योती प्रकाशत आहेत, तेथे प्रकाश असेल सायंकाळच्या सुमारास, गौरवी मार्ग तुम्हाला जरूर सापडेल, पाण्याच्या मार्गामध्ये आज तो प्रकाश आहे, प्रभू येशूच्या मौल्यवान नावात गाडलेला आहे। तरुण व वृद्धानो तुमच्या सर्व पापाचा पश्चाताप करा, पवित्र आत्मा निश्चितच आत प्रवेश करी, सायंकाळच्या ज्योती आल्या आहे, हे एक सत्य आहे की परमेश्वर आणि ख्रिस्त एकच आहेत। मित्र हो, आपण शेवटच्या समयात आहोत आणि नंतर आम्ही विचार करतो या गीताचा, जे त्या प्रेरित गीतकार जेव्हा तो म्हणाला राष्ट्रे भंग पावत आहेत, हे सुमारे 15 वर्षापूर्वीचे आहे, इस्रायल जागृत होत आहे, चिन्हे जी संदेश त्यांनी अगोदरच सांगितली, अन्य जातीयांचे दिवस गणण्यात आले आहे, तिच्या घाणेरड्या स्थितीकडे आता पहा, भयजनक गोष्टींच्या ओझ्यांनी दबलेले आहेत, अहो पांगलेल्यांनो तुमच्या स्वतःकडे परत फिरा, तो सोडवणुकीचा दिवस जवळ आहे, मनुष्याची हृदय भयाने पछाडलेली आहे, परमेश्वराच्या आत्म्याने भरून जा, तुमचे दिवे नीट नीटके आणि साफ करा, वर पहा तुमची सोडवणूक जवळ आहे, ते बरोबर आहे, खोटे संदेश ते खोटे बोलत आहेत, परमेश्वराचे सत्य ते नाकारत आहेत, सत्य सत्य नाही का? येशू जो ख्रिस्त आमचा परमेश्वर आहे, ते तसा विश्वास करीत नाहीत। त्यांच्याकडे सर्व प्रकारचा वाद आणि गोष्टी आहेत, खरंय, परंतु संदेशाने म्हटले किंवा त्या प्रेरित गीतकाराने म्हटले, आम्ही तेथे चालू जेथे प्रेषित चालले आहेत। आठवतंय माझ्या दर्शनामध्ये मी म्हटले, जर पौलाचे लोक आत गेले तसेच माझे जातील, कारण मी अगदी तंतोतंत त्याचप्रमाणे केले जसे त्याने केले। मी अगदी त्या बरोबर धावत आहे, त्या लाखोंनी हात वर फेकले असे म्हणत आम्ही त्यावर विसंबून आहोत। काय त्या दिवसाला ओळखणे ज्यात आम्ही राहत आहोत, तो समय ज्यात आम्ही राहत आहोत, ते समयाचे चिन्ह ज्यात आम्ही राहत आहोत, ते कदाचित आम्ही विचार करतो त्यापेक्षा उशीर झालेला असेल। या दिवसांपैकी एकदा जो बाहेर राहिला आहे अद्यापही तो बाहेर राहो, जो आत आहे तो सर्व काळ आतच राहिला पाहिजे, तो दरवाजा बंद होईल। जर असे कोणी ह्या सकाळी येथे असतील जे कधीही अजून आत चालले नाहीत, ओ येशूच्या नावात माझ्या प्रिय जनांनो, या येथे उभा असलेल्या अज्ञानी सेवकाकडे पाहू नका, निरक्षर अशिक्षित अडाणी त्याकडे पाहू नका, परंतु त्या शब्दाकडे पहा जो सिद्ध केला जात आहे, त्या महान पवित्र आत्म्याकडे पहा जो शाबित करतो की ते सत्य आहे। आम्ही संध्याकाळच्या समयात आहोत, तुम्ही विचार करता त्यापेक्षा ते उशिरा आहे, करू नका। स्त्रियांनो तुमचे केस वाढू द्या, भगिनींनो कृपा करून ते घाणेरडे कपडे काढून टाका, त्या सिगारेटी दूर फेकून द्या, कारण तो समय येईल की जो ओंगळवाणा आहे तो अजूनही ओंगळवाणा राहो, आणि तो जो नीतिमान आहे तो अजूनही नीतिमान राहो। जो आत आहे तो आत आहे, जो बाहेर आहे तो बाहेर आहे। ही छोटीशी लहानशी मोकळी जागा जर एक नीतिमान क्वचितच वाचवला जाईल, तर मग पापी व अभक्त कोठे असतील? सत्य नाकारणारे तुम्हाला ठाऊक आहे ते कोठे दृश्यमान होतील? आम्ही आमची मस्तके लवूया। आता या समयाच्या प्रकाशात ज्यात आम्ही राहत आहोत, त्या दिवसाचा तो प्रकाश ज्यात आम्ही राहत आहोत, मौल्यवान व प्रेम जनानो, जे तुम्ही देशाच्या पलीकडून निरनिराळ्या राज्यातून आलेले आहात, आता आपण करूया आणि मीही तुमच्या बरोबर ह्या वेदीवर आपण शोध घेऊया कशा प्रकारे आज पवित्र आत्मा आमच्या हृदयात आहे। लक्षात ठेवा, हा तो आत्मा आहे, दोष न लावलेला, अदूषित, कोणत्याही मंडळीचा सिद्धांत आणि प्रत्येक गोष्ट संपूर्णपणे निघून गेलेली आहे। तुम्ही त्यात भर घालण्याचे धाडस करू नये किंवा त्यातून काढून घेण्याचे, कारण तुम्ही त्यावर स्वतःचा अर्थ लावण्याचा प्रयत्न कराल तुम्ही स्वतः, तर जीवनाच्या पुस्तकातून तुमचा भाग काढून टाकला जाईल। तुम्ही काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करीत आहात की जे आत्म्याने म्हटले नाही, तुम्ही असे भासवण्याचा प्रयत्न करीत आहात की त्याने असे काहीतरी म्हटले, किंवा तुम्ही तंतोतंत निव्वळ तेच घेता जे काय त्याने म्हटले आहे आणि त्याच प्रकारे सोडून देता, तुम्ही ते एकमेकाला जोडता, कापता, हवे असेल ते काढून घेता, अशा गोष्टी करता की त्या योग्य नाहीत। तुम्ही तसे करता, म्हणता ठीक आहे मी असे करावे असे मला मुळीच वाटत नाही, किंवा कदाचित मी जाणतो माझी मंडळी ते विश्वास ठेवत नाही, ते केवळ एकाच मनुष्याचे शब्द आहेत त्याबद्दल, तो एक मनुष्य परमेश्वर आहे। बायबल येथे म्हणते तुम्ही तुमचे केस कापू नये, या बायबलने ते म्हटले आहे असे घडून येईल की स्त्रिया पुरुषाप्रमाणे वस्त्रे परिधान करतील आणि कशा प्रकारे त्या परमेश्वराला एक ओंगळवाणा अशा ठरतील, कशा प्रकारे पवित्र आत्म्याने ते त्यामधून म्हटले आहे या नम्र अपात्र सेवकाद्वारे, ते नुकतेच घडले ते उभे राहणे, या युगात उपस्थित होणे जे त्या महान राजाने म्हटले, येथे माझे पुरणे आहे माझा शब्द, खरे तर येथे आहे माझा राजदंड, माझा राजदंड घे आणि पुढे जा आणि संदेश आण। मला ठाऊक आहे संप्रदायांनी तो थांबवण्याचा प्रयत्न केला आणि बाहेर हुसकावून टाकला, तो संपुष्टात आणला आणि तो बाहेर काढून टाकला आणि इतर सर्व काही, परंतु परमेश्वराच्या कृपेद्वारे मी माझ्या मार्गावर आहे, आरोळी देत राष्ट्रांपासून राष्ट्रांपर्यंत, स्थानांपासून स्थानांपर्यंत, मंडळीपासून मंडळीपर्यंत, त्यामधून बाहेर पडा। हे लोकप्रिय नाही परंतु हे सत्य आहे, तुम्ही ते स्वीकाराल आत्म्यामध्ये की ते आत लिहिलेले आहे, तुम्ही ते स्वीकाराल आत्म्यामध्ये की ते आत दिले गेलेले आहे। जर तुम्ही अजूनही स्वीकारलेले नसेल, आमच्याकडे वेदी करता जागा नाही. तुमचे हृदयच ती वेदी आहे. तुम्ही तुमचा हात वर करा, म्हणा परमेश्वरा माझ्यावर दया कर, परमेश्वराचा आत्मा मधमध्ये येऊ देत, माझ्या पापांबद्दल मला दोष लावीत, माझ्या विफलतेबद्दल, माझ्या सर्व वाईट सवयींबद्दल आणि अति संतापाबद्दल आणि निष्फळ वादांबद्दल आणि भांडणांबद्दल आणि क्षुब्धतेबद्दल आणि प्रत्येक गोष्टींबद्दल मी जी ती केली. आणि मला ठाऊक आहे काहीतरी की माझा आत्मा स्वर्गाकरिता पक्व नाही. मला पक्व कर प्रभू. या शेवटच्या क्षणात हे कदाचित शेवटचे प्रवचन असेल जे मी कधी ऐकेन. ही कदाचित शेवटची वेळ असेल हा संदेश मी कधी ऐकेन. मी माझे हात वर करतो. परमेश्वरा माझ्यावर दया कर. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव. पुष्कळशे हात आता एका केवळ क्षणाची स्तब्धतेची प्रार्थना तुमच्या करिता. तुम्ही ज्यांनी तुमचे हात वर केलेले आहेत असे दाखवते की तुम्ही अद्याप ही इच्छिता. मला असे वाटते की आत्मा अद्याप ही कोणाला तरी बोलावीत आहे. प्रिय परमेश्वरा तू जो सर्व गोष्टी जाणतोस आणि तू सर्व गोष्टी निर्माण केल्यास सर्व गोष्टींच्या उद्देशाकरिता. कारण काहींना दोषित ठरवले गेलेच पाहिजे, काही आंधळे केले गेलेच पाहिजे, काही ज्याप्रमाणे कुंभार जो भांडी बनवतो, जसे पौलाने म्हटले एक सन्मानाकरिता आणि दुसरा अपमानाकरिता. तो एक जो अपमानाकरिता बनवला गेला निव्वळ हे प्रकट करण्याकरिता की तो दुसरा सन्मानित केल्या जाण्याकरिता. परंतु हे त्या कुंभाराच्या हाती नाही का की जी काही त्याची इच्छा आहे त्याप्रमाणे करण्याकरिता. हे परमेश्वराच्या अगोदरच ठरवून ठेवलेल्या योजनेत नाही काय की कोणाला बोलवावे. ज्याला तो अगोदरच जाणत होता त्याने त्याला बोलावले, ज्यांना त्याने बोलावले त्याने न्यायी ठरवले आणि ज्यांना त्याने नीतिमान ठरवले त्याने त्यांना गौरविले. कदाचित आज त्यांच्यापैकी काही येथे त्या स्त्रीप्रमाणे आहेत जी त्या विहिरीपाशी होती, पूर्णपणे घाणेरड्या स्थितीत, पूर्णपणे अविश्वासात, पूर्णपणे मनुष्यांच्या रूढीमध्ये, मनुष्य निर्मित सिद्धांतामध्ये. कदाचित त्यांनी प्रथमच अशा गोष्टी कधी ऐकल्या असतील, परंतु काहीतरी गोष्टीने विलक्षणरित्या त्यांच्या हृदयात चेतावणी दिली. पुष्कळशे हात प्रभू येथे वर गेलेले आहेत. होऊ दे तो महान कुंभार ते पात्र आता घेवो आणि सन्माननीय पात्रामध्ये घडवो. मी विश्वास करतो तेथे काहीतरी कारण आहे प्रभू. अथवा ते तसे करत राहिले नसते, ते तसे म्हणत राहिले नसते. मी अजूनही विश्वास ठेवीत मी त्यांच्या करिता धरून आहे. होऊ देत प्रभू तुझा नम्र दास विनंती करतो. चला आपण त्यांच्या करिता विनंती करू. जसा एक जो जिवंत आणि मृतांच्या मध्यभागी उभा राहतो, त्या एका प्रमाणे जो सदमा करिता सदोम वाशियांकरिता विनवणी करीत होता, त्यामधून बाहेर पडा, त्यामधून त्वरेने बाहेर पडा. प्रभू आता नम्रतेने आणि मधुरतेने परमेश्वराच्या सिंहासनाजवळ त्यांच्या हृदयामध्ये असे म्हणत येशू ह्या दिवसापासून यापुढे तू माझा होशील. आता ही विनवणी मी येथे तुला करतो. जसं मी येथे या आसनावर बसून असताना जेथे तुझ्या आत्म्याने मला स्पर्श केला, तर येथे त्याने मला स्पर्श केला आहे. मला जायचे नाही यापुढे, या अगदी यापुढे, या अगदी येथे जेथे तू मला भेटलास, अगदी येथे जेथे आम्ही ते स्थिर करणार आहोत, अगदी येथे या दुसऱ्या आसनावर, तिसऱ्या आसनावर, पाचव्या आसनावर जे काही असेल ते, अगदी येथे जेथे ते निकालात काढले जाणार आहे. कारण येथे आहे जेथे तू मला दोषी ठरवले आणि येथे आहे जेथे तू अभिवचन दिलेस ते ठीक करण्याकरिता. कारण जरी मी घाणेरडा आणि ओंगळवाणा असू शकेल, मला बर्फाप्रमाणे शुभ्र केले जाईल. मी तुझ्या संपूर्ण वचनावर विश्वास ठेवतो. मी त्यामध्ये चालण्याकरिता तयार आहे, त्यावर विश्वास ठेवतो, त्याला स्वीकारतो. आणि आता मी परमेश्वराच्या गौरवासाठी हे करतो, हे जाणून की माझे जीवन मला काही चांगले नाही, ते परमेश्वराकरिता सुद्धा चांगले नाही, ते माझ्या शेजाऱ्यांकरिता सुद्धा चांगले नाही, ते दुसऱ्याकरिताही चांगले नाही, केवळ नुसते सैतानाकरिता चांगले आहे. माझ्या मधून निव्वळ एक कठपुतळी बनवण्याकरिता, इकडे तिकडे फेकण्याकरिता, कदाचित कोण्या मनुष्याचे खेळणे जे बघण्याकरिता असते, कदाचित कोणातरी स्त्रीची मूर्ती. परमेश्वरा मला तुझा सेवक बनव, ते मंजूर कर प्रभू. मी त्यांना आता तुझ्या अधीन करतो. तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आमची मस्तके आणि हृदये नमवलेली असताना
I can hear my sincerely, friend, it may be your last time. Can you hear that little voice?
प्रामाणिकपणे मित्रा, ही कदाचित तुझी शेवटची संधी असेल. तो सौम्य आवाज तू ऐकू शकतोस काय? तो कोण आहे? तुम्हाला कोण बोलावत आहे? जर तुमचा तारण करता आहे तो शब्द. तुम्ही काय करणे जरुरी आहे? जगाला नाकारा. मी येशूच्या नावात बाप्तिस्मा दुर्लक्षित केला प्रभु. त्याच्या बरोबर कोठे? पाण्यामधून, बगीचा मधून, कोणत्या ठिकाणामधून, प्रार्थना गृहांमधून, तळ्यामधून, कोणत्याही ठिकाणामधून ते ठरवा. तो शब्द बरोबर आहे की मंडळी बरोबर आहे? मी बरोबर आहे किंवा त्याचा शब्द बरोबर आहे? माझी बुद्धी बरोबर आहे किंवा त्याचे वचन बरोबर आहे? तुम्ही आता न्यायदंडाच्या ठिकाणाहून जात आहात. जे काही मी विश्वास ठेवला ते बरोबर आहे अथवा त्याचे वचन बरोबर आहे? मी असा विचार करतो काय की लहान केस असणे सर्व ठीक आहे, तोकड्या विधार घालणे? मी असा विचार करतो काय की एका संप्रदायामध्ये असणे हे ठीक आहे? त्याने काय म्हटले? प्रभु, मी सुद्धा माझे हात वर केलेले आहेत. प्रभु, जे काही ते आहे. पुढील संदेश कोठे प्रचार केला जाईल? तो पुन्हा येते आहे का? आज रात्री आफ्रिकेमध्ये, जर्मनी, स्वित्झर्लंड मध्ये, तो कोठे आहे प्रभु? येथे कोठे तू मार्गदर्शन करशील प्रभु? आता तुमची मस्तके लवलेली असताना तुम्ही त्याच्या बरोबर जाल काय? सर्वत्र जेथे तो तुमचे मार्गदर्शन करील तुम्ही त्याच्या बरोबर जाल काय? जेव्हा समय खालच्या पातळीवर असेल, लोक छळ करीत, हसत आहेत, खटवा उडत आहेत, मी तरीही त्याच्या बरोबर राहील. मी तरीही जाईन. मी थेट तुझ्या बरोबर पुढे पुढे जाईन. प्रभु, जेथे कोठे तू आहेस, मी यद्यपि निष्ठावान आणि प्रामाणिकपणे उभा राहीन. घनघोर लढाई मध्ये मी निष्ठेने आणि सच्चाईने उभा राहीन. जर मी पडेन तर तू मला पुन्हा उठवशील प्रभु. जो कोणी त्याचा जीव माझ्यासाठी गमावतो तो त्याला सापडेल. आता ते सर्व तुम्ही तुमच्या हृदयानिशी बोलताना आता आपण आपले हात उंचावू आणि आपली हृदय त्याच्या पाशी.
Afflicted, Lord. Praying, Lord. Give them healing, Lord.
आता तुम्हाला चांगले वाटते, सर्व तयार आहे असे आता वाटते. तर तो जेव्हा परमेश्वराचा कर्णा वाजेल आणि काळ अधिक असणार नाही, तो शेवटचा कर्णा आहे आता. आणि जेव्हा सकाळ अनंत काळात उदय पावेल, प्रकाशमान आणि सुंदर, ते आता आपण गाऊया. आता आमच्या पैकी सर्वजण जेव्हा परमेश्वराचा कर्णा वाजवेल, तुम्ही ह्या गीतासाठी धून द्या. आपण आपले हात उंच करूया, म्हणूया, प्रभू तुझ्या कृपेच्या द्वारे, प्रभू तुझ्या कृपेच्या द्वारे आम्ही ख्रिस्तामध्ये भाऊ आणि बहिणी आहोत. आणि आपण वळूया आणि आमच्या बाजूला असलेल्यांपैकी कोणाची तरी हात मिळवूया आणि म्हणा, परमेश्वराच्या मदतीद्वारे जेव्हा पलीकडून ती यादी पुकारण्यात येईल, तो एक समय असेल की नाही. तेव्हा चालत चालत एके दिवशी आणि येथे कोणीतरी दिसत आहे, कोण आहे ती आई? आमेन. ते आता अधिक काळ लांबणार नाही, तेव्हा थोड्याच मिनिटात तुम्ही बदलून जाल आणि आम्ही बनू, त्यांना भेटू, नंतर एकत्रित त्यांच्या सह उचलले जाऊ आकाशात प्रभूला भेटण्याकरिता. ओ, एका क्षणात एका डोळ्याची पापणी लवते न लवते तोच म्हणाल, येथे भाऊ सिवड आहेत, वृद्ध भाऊ जो येथे मंडळीमध्ये असायचा, का येथे भाऊ डेअर्क आहे, येथे भाऊ आहे अमुक अमुक, का येथे पहा ते माझ्या सभोवती आहेत, काय घडले आहे येथे, केवळ काही मिनिटातच मी जाणतो ते मला दिसले आहेत. या गोष्टीला आता फार विलंब लागणार नाही, आता मी बदलून जाणार आहे केवळ एका क्षणात, केवळ एक क्षण. ओ ओ होय. आणि पहाट सर्व काळात उदय पावेल, प्रकाशमान आणि सुंदर, सर्व गुढमय ढग, जसे त्याने म्हटले, इस्रायल तू एक सकाळच्या ढगाप्रमाणे आहेस, एक वाफ, आणि तुझे नीतिमत्व विरून जाईल. आणि जेव्हा ते सर्व विरून जाईल, त्या पुत्र प्रकाशामध्ये जो ते सर्व धरून आहे, आमेन, नंतर ती यादी पलीकडून पुकारण्यात येईल. मी ते असेल, ठीक आहे, आजच्या रात्रीपर्यंत.
We don't know what time this will take place, friends. It's been a story a long time, but it's the truth. And it will happen right the time now. By God's grace, we hope it's 7:30 tonight.
God be with you till we meet again.
आता आपण आपल्या पायांवर उभे राहूया. ओ, ते अद्भुत नाही का? हे स्वर्गीय स्थान आहे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये. कोणत्याही गोष्टीबद्दल याची अदलाबदल करू नका. तुम्ही जाणता मला मासे धरणे किती प्रिय आहे आणि कशा प्रकारे मला शिकार करणे प्रिय आहे, कारण मी परमेश्वराला ते बाहेर अरण्यात पाहतो. मला ते प्रिय आहे. परंतु ओ, एक मिनिट सुद्धा मी ह्यासाठी बदली करत नाही, कारण शेकडो वर्षांचे सर्व अनुभव ह्याचा एक मिनिट सुद्धा ते समाधान. परमेश्वरा, माझ्यामध्ये एक संजीवन निर्माण कर. मला एक संजीवन बनू दे. आमच्यापैकी प्रत्येक जण एक संजीवन बनू दे. माझ्यामध्ये संजीवन आहे. प्रभू, मला भूक लागेल असे कर. मला तहान लागेल असे कर. माझ्यामध्ये निर्माण कर प्रभू ज्या कशाची मला जरुरी आहे. या घटकेपासून मला तुझा होऊ दे. अधिक वाहून घेतलेला सेवक, एक चांगला सेवक, तुझ्याद्वारे अधिक आशीर्वादित, अधिक पात्र, अधिक नम्र, अधिक ममताळू, अधिक काम करण्यास इच्छित, अधिक गोष्टींकडे पाहत ज्या सकारात्मक आहेत आणि त्या गोष्टींना विसरत ज्या भूतकाळात घडल्या आणि नकारात्मक गोष्टी. मला हळुवारपणे पुढे जाऊ देत त्या ख्रिस्ताच्या उच्च बोलावण्याच्या खुणेकडे. आमेन. ती आमची इच्छा आहे. ती आहे की नाही? सर्व ठीक आहे. चला आपण आज रात्री आम्ही भेटेपर्यंत येशू ख्रिस्ताचे नाव आता आमच्या बरोबर घेऊया. आता तुमच्यापैकी प्रत्येक जण
snare when temptations round you gather.